ಅಶ್ರುನ್ ಮಿಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಮನೋವಿಷ್ಟಂ ಸ್ಥಾಪಿತಂ ಯೇನ ಭೂತಲೆ ಸ್ವಯಂ ರೂಪ ಕದಾಮಯ್ಯಂ ದದಾತಿ ಸ್ವಪದಾಂತಿಕಂ. ಜಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ್ ಶ್ರೀವಾಸದಿ ಗೌರ ಭಕ್ತವೃಂದ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. सुरुवात करू का? हा ढोकळाच खायचा आहे. १९९२ साली प्रथम आय कॅम्प सुरू केला आपण, ज्याच्या आधी आम्ही राधानाथ महाराजांबरोबर महाराजांनी एक फोटोग्राफी यात्रा काढली होती. तर ते यात्रा केवळ आम्ही 5-6 डॉक्टर होतो, आमच्या बायका होत्या, 2 मारुती व्हॅन होत्या, आणि आम्ही 7 दिवसामध्ये 60 जागा पाहिल्या होत्या. आणि महाराजांची अशी इच्छा होती की ह्या वृंदावनाचे जे फोटो आहेत, म्हणजे ज्या स्थळांचे फोटो आहेत, ते स्लाईड रूपाने निवृंदावनमध्ये दाखवायचे, कारण तिकडून लोकांना इथे येणं ते शक्य नव्हतं. तिथे खूप सेवा होत्या, तिथे 700 भक्त राहायचे त्यावेळी, 700 भक्त निवृंदावन ह्या ठिकाणी. आता त्याची अवस्था वेगळी आहे, पण त्यावेळी ती 700 लोकांना इतक्या सेवा होत्या की या तिकडच्या लोकांना इथे वृंदावनला यायला जागा वेळ नव्हता, आणि ते होतं न्यू वृंदावन. त्यांना ते कळावं की वृंदावनाची महिमा काय आहे, म्हणून त्यांनी हा जो प्रकल्प आपल्या हाती घेतला होता की त्याचे फोटो काढून आपण त्याचा व्हर्च्युअल टूर त्यांना तिकडे द्यावं. तर त्या टूरच्या अंतिम ठिकाणी आम्ही बरसाणाला पोचलो, आणि त्या ठिकाणी ती चर्चा केली गेली की आपण 25 ऑपरेशन्स मुंबईला करत आहोत. तर ते लोकल ब्रिजवासी म्हणाले की आमच्याकडे का नाही करत तुम्ही, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट देऊ वगैरे वगैरे. तर महाराजांचं जे संबंध प्रस्थापित करण्याची जी कला आहे ना लोकांची, त्याचाच परिणाम म्हणून 1992 साली प्रथम आय कॅम्प सुरू झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराजांचे संबंध त्या परिवाराशी इतके घनिष्ठ होते की ते म्हणाले की आप हमारे घर पे आइए, हमारे घर पे आके रहिए. त्यांचं असं एक जुना पडिक घर होतं. तर आम्हाला वाटलं कसं काय होणार, नाही, देवर व्हेरी सिरियस अबाउट इट की तुम्ही आमच्या घरीच येऊन राहा. 70 लोक त्यांच्याकडे राहिलो आम्ही, 70 लोक अक्षरशः गोंडपाटाची घरं बांधून, म्हणजे गोंडपाटाचे खोल्या बांधून, गोंडपाटाचे बाथरूम बांधून, गोंडपाटाच्या संडास बांधून आम्ही त्यांच्या घरात राहिलो. आणि त्याने मला एवढं प्रेमाने ठेवलं ना, या ठिकाणी बायका, या ठिकाणी पुरुष, छतावरती घरं, असं करून राहिलो आम्ही. तर त्या कॅम्पनंतर एक वृंदावनमध्ये आश्रम आहे, त्याचं नाव आहे राम जीवाई सत्संग भवन. जे तिकडे एक जागा आहे त्याचं नाव आहे विद्यापीठ चौराहा. त्या ठिकाणी असं गेलं की बाकी बिहारी, त्याच्या पुढे गेलं की राधा वल्लभ, असं गेलं की मदन मोहन, असं जवळचं मुख्य स्थान आहे ते वृंदावनाचं, त्याला म्हणतात विद्यापीठ चौराहा. तिकडे एक अतिशय जुना आणि अतिशय प्रसिद्ध आश्रम होता, त्याचं नाव होतं राम जीवाई सत्संग भवन. त्या आश्रमाचे मालक होते जानकीनाथ आनंद, आणि त्यांचे आपल्या महाराजांचे खूप चांगले संबंध होते, आणि त्यांना आपले महाराज खूप आवडायचे, आणि ते वयोवृद्ध होत चालले होते. त्यांनी काय ठरवलं एक दिवशी की आश्रम जो आहे ना ह्यांना आपण देऊन टाकूया, यांच्याकडे चांगले शिष्य आहेत, अतिशय आज्ञा पालन करणारे, अतिशय बुद्धिमान शिकलेले डॉक्टर वगैरे शिष्य यांचे आहेत, आणि खूप मोठे उद्योगपती पण यांचे शिष्य आहेत, आणि संत खूप चांगले आहेत, तर सर्व दृष्टीने आपलं काम चांगलं होईल, म्हणजे आपला आश्रम पण चांगला चालवला जाईल आणि चांगल्या हाती राहील आणि चांगलं काम होईल. म्हणून आपला 92 कॅम्प झाल्यानंतर त्यांनी नित्यानंद त्रयोदशी म्हणजे 16 फेब्रुवारी 1992 या दिवशी रविवार होता आणि नित्यानंद त्रयोदशी पण होती, अगदी सांग्रसंगीतपणे मंदिरात येऊन आपला आश्रम सुपूर्द केला. आणि सुपूर्द कसा केला, आपले सर्व ट्रस्टी त्यांनी रिझाईन करवले, राजीनामा देऊ लागला सगळ्यांना, सगळे काका मामा जे काय होते त्यांच्या ट्रस्टमध्ये, आणि स्वतः पण राजीनामा देणार होते. पण आपले गुरु महाराज एवढे म्हणजे मला शब्दात वर्णन करणं शक्य नाही आहे, असं कोणीच करू शकणार नाही. त्यांनी आग्रह केला त्यांना आपल्या गुरु महाराजांनी की आपको तो ट्रस्टी रहना ही है, क्योंकि आप इसके पुराने ट्रस्टी हैं, चेयरमैन हैं, आपका अनुभव इतना है वृंदावन में रहने का, आश्रम चलाने का, तो आपका उसमें होना बहुत जरूरी है, आप रहिए और हमको मार्गदर्शन करते रहिए. म्हणून महाराजांच्या आग्रह खातर ते राहिले आणि सगळे आम्ही ट्रस्टी, कृष्णचंद्र प्रभू, नाथजी प्रभू, राधाकृष्ण प्रभू, त्यावेळेचे देवामृत महाराज, देवामृत प्रभू, आजचे भक्तिरसामृत महाराज, मी आणि भरपूर लोक आम्ही सगळे ट्रस्टी बनलो. हां, 1992 साली फर्स्ट टाईम श्री चैतन्य सेवा ट्रस्ट ह्या ट्रस्टच्या खाली हे जागा घेतली गेली पूर्ण आपल्या हाताखाली. आणि त्याच्यानंतर काय झालं, पहिल्यांदा माधवानंद प्रभू गेले, मग त्यांचे आईवडील खूप असे म्हणजे खूप चिंतेत गेले की आपला मुलगा ब्रह्मचारी बनतो की काय बनतो, हां साखरपुडा झाला आणि निघून गेला वृंदावनला. महाराज म्हणाले जाऊ दे, ते आईवडील खूप कंटाळलेले आहेत, त्यांना परत येऊ द्या, मग तुम्ही ठरवा तुमच्यातला कोण जाऊ शकतो. त्यांची एक स्टाईल आहे, ते कधी पण असं ही विल नेवर टेल डायरेक्टली की यू गो असं नाही म्हणणार, ते म्हणणार की तुम्ही बसा एकत्र आणि ठरवा कोण जाऊ शकतो. आणि मग त्या मीटिंगमध्ये ठरलं की मी जाणार, म्हणजे विश्वरूपदास आणि माझी बायको, आम्ही तिथे गेलो आणि मग आम्हाला त्यांनी आश्रमाचा अध्यक्ष बनवला. आणि महाराजांच्या खूप तिथे योजना होत्या, खूप म्हणजे खूप मोठ्या योजना होत्या. आणि त्या योजने खातर आम्ही तिकडे काही रूम तोडल्या, नवीन बांधल्या, त्यांच्याकरता रूम बांधली वेगळी दुसऱ्या मधल्यावरती, किचन नवीन बांधलं वगैरे वगैरे खूप गोष्टी केल्या. आणि कार्तिक महिन्यामध्ये ते आले आणि त्यावेळी त्यांचे 5 आठवडे राहायचा प्लॅन होता त्याच्याकडे, त्या आश्रमामध्ये, आपल्या आश्रमात, म्हणजे आता आपला आश्रम आहे ना तो. तर महाराज ना कार्तिक पौर्णिमेला आले त्या दिवशी, आणि त्या दिवशी त्या आश्रमामध्ये सुंदर अजूनही आहे आश्रम तो, गौर नद्याच्या मूर्ती त्यामध्ये आहेत आश्रममध्ये मोठ्या अशा जवळजवळ 4 फुटाच्या. आणि सफेद वस्त्र करून अलंकार करून कार्तिक पौर्णिमेचा, रास पौर्णिमेचा उत्सव छान आश्रम केला, म्हणजे उत्सवात होता. तर ते म्हणाले की मी आता जाऊन येतो, माझा जरा माझा पूर्वीचा जो मार्ग आहे ना, जमुना झोपायचं स्थान, तिकडून राधारमण, तिकडून सेवाकुंज, तिकडून राधा वल्लभ, असं मला एकदा चक्कर मारून यायचं आहे आणि मी जातो, तू उत्सव सुरू कर, मी येतो. म्हणून ते गेले निघून. आणि त्या दिवशी इतकी घनघोर वर्षा झाली, वृंदावनाचं एक वैशिष्ट्य आहे, तिकडे आधीच पाऊस पडत नाही कधीच, पण जेव्हा कधी पडतो ना तुफानी पडतो, 10 मिनटं का होईना 2-4 हाडं पडली पाहिजेत, असं काहीतरी भयंकर काय झालं पाहिजे, असं काहीतरी भयंकर पाऊस पडतो. तर त्या दिवशी पावसाचा मौसम नसताना देखील इतका घनघोर पाऊस पडला की 10 मिनटात कमरेवर पाणी आलं, बाके बिहारीच्या रस्त्यामध्ये, सेवा कुंजच्या गल्लीमध्ये, सगळ्या ठिकाणी इतकं इतकं पाणी झालं, इतकं इतकं पाणी 10 मिनटातच. आणि त्यावेळी आपले महाराज राधारमणचं दर्शन करून बाहेर पडले आणि त्या पाण्यात शिरले, म्हणजे आता काय करणार म्हणून जायला लागले. आणि आपल्या पूर्वीच्या म्हणजे जवळजवळ 21 वर्षापूर्वीच्या मार्गाने जायला लागले, म्हणजे राधारमणच्या मंदिरापासून गल्लीतून प्रवास करत करत सेवाकुंजच्या मार्गे राधा वल्लभच्या मंदिरात जायला जवळजवळ लागतात 20-25 मिनटं. आणि ते सेवाकुंजच्या जवळ आले आणि त्याच ठिकाणी त्यांना त्या दिवशी अनेक वर्षापूर्वी कुत्रा चावला होता, आठवतो ना तुम्हाला, त्याच ठिकाणी त्यांना तो चावला होता कुत्रा, आणि त्यामुळे त्यांचा विजा पुन्हा त्यांना मिळू शकला त्या पूर्ण लिलेमुळे. तर ते जेव्हा त्या पाण्यातून चालत चालत त्या सेवाकुंजच्या जवळ आले आणि त्याची आठवण करत होते की ह्या ठिकाणी मला कुत्रा चावला होता, राधारमण भगवंताकडे प्रार्थना केली होती की माझा विजा संपलेला आहे आणि मला इतका तो संपलेला आहे, इतका तो म्हणजे संपूर्ण दिवस गेले आहेत की मला भारतामध्ये प्रवेश करणंच शक्य नाही आहे, तर तुम्ही आता काहीतरी कृपा करा माझ्यावरती आणि मला वाचवा आणि मला इथे ठेवा आणि येऊन द्या मला पुन्हा पुन्हा इथे, असं म्हणून त्यांनी 5 राधारमणला प्रार्थना केली होती कधी 71 साली. रमेश बाबांना भेटण्याआधी, प्रभुपादांना भेटण्याच्या खूप आधी, ते जेव्हा लांब केस घेऊन ते फिरायचे ना वृंदावन, तेव्हाची गोष्ट आहे ती. आणि त्यावेळी तेव्हा जे इकडून बाहेर पडले तेव्हा त्या 5 वाजताच्या मिट्ट अंधारामध्ये त्यांच्या पायाच्या पोटरीमध्ये कोणतरी जनावराने चावलं त्यांना, बहुतेक कुत्रा असावा असं शंका आहे. आणि मग त्याच्यानंतरना त्यांना ते कुत्र्याचं चावलं म्हणून त्यांना 14 इंजेक्शन घ्यायचा प्रस्ताव निघाला. आणि 14 इंजेक्शन प्रायव्हेट डॉक्टर देऊ शकत नाही, गव्हर्नमेंटचा डॉक्टर देऊ शकतो, आणि दवाखाना गव्हर्नमेंटचा पोलीस चौकीचा बाजूला आहे आणि जर 14 इंजेक्शन घेतली नाही तर तुम्ही मरू शकता, असं सगळी चर्चा झाली राधा वल्लभच्या मंदिरामध्ये. मग त्यांना आपल्याला प्रस्तुत करावं लागलं पोलिसांसमोर की मी असा असा आहे ज्याच्या तुम्ही शोधार्थ आहात, माझ्या पायात असा चावलेला आहे कुत्रा, आणि डॉक्टर सर्टिफिकेट असं आहे जनरल डॉक्टरचं डीपीचं की ह्यांना 14 इंजेक्शन पोटात घेणं आवश्यक आहे, त्याकरता हा दवाखाना आहे तुमच्या चौकीसमोरचा. मग ते त्यांना घेऊन गेले आणि मग त्यांना जे काही पुढे मोठी लिहिलं आहे तुम्ही वाचा तृषार्थ पथिक या पुस्तकामध्ये, ज्याच्या मार्गे ह्या लिलेच्या मार्गात म्हणजे भगवंतांनी त्यांना कुत्रा चावला त्याच्या मार्फत त्यांना पुन्हा व्हिसा त्यांचा रेग्युलर झाला आणि आज ते त्याच्याचमुळे भारतात येऊ शकत आहेत. जर त्यावेळी त्यांचं ते काम झालं असतं ना त्या कुत्रा चावण्याच्या ज्या लिलेमुळे, तर ते आज भारतामधून कायमचे बॅन झाले असते. आता ही खूप मोठी गोष्ट आहे, मी तुम्हाला एकदम संक्षिप्त सांगितली. तर ह्या गोष्टीची आठवण त्या पाण्या कमरेवरच्या पाण्यामध्ये उभं राहून आपले महाराज आठवण करत आहेत. कुठे? सेवाकुंज उभं राहून समोर, समोर सेवाकुंज आहे, इथे एवढं पाणी आहे आणि ते उभे आहेत. आणि ती आठवण करून ते जेव्हा पुढचा पाऊल त्याने टाकलं जाण्याकरता म्हणून, तर ते पाऊल सरळ गटारामध्ये गेलं त्यांचं, स्ट्रेट एकदम खाली. म्हणजे कसं गटारामध्ये गेलं, एक पाय इकडे जमिनीवर, दुसरा पाय कमरेपासून खाली पूर्ण गटारामध्ये. आणि तो गटारामध्ये त्यांचं जे पाऊल आहे ना, ते पाऊल ते असं पूर्ण ना 90 डिग्रीमध्ये असं ट्विस्ट झालं पूर्ण असं. आणि ते म्हणाले की इतक्या पाण्यातसुद्धा मला आवाज आला कट 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 असा. आणि ते गटार जे होतं ना त्याच्यामध्ये त्या राधारमण आणि सेवाकुंज आणि जितका जो विभाग आहे ना तिकडचं सर्व मलमूत्र तिकडे येत होतं. म्हणजे ते ड्रेनेज आहे, ते ड्रेनेज त्यांच्याबरोबर कोणतरी होता त्यांनी त्यांना बाहेर काढलं त्यातनं. आणि त्या अवस्थेमध्ये काय झालं, त्यांचा इकडून इकडूनचा पूर्ण खालीपर्यंतचा भाग आहे ना वस्त्र सगळे ते मलमूत्राने भरून गेलं. आणि तशा अवस्थेत त्यांना चालता पण येत नव्हतं, पण ते आधार घेत 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 तिकडून जे निघाले सेवाकुंजवरून तिकडून चालत 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 विद्यापीठ चौराकडे आले. म्हणजे आता तुमच्या माहितीकरता म्हणून बांके बिहारे मंदिराजवळ आले, मदन मोहन मंदिराजवळ आले. आणि ते जेव्हा आले परत तेव्हा पाऊस थांबला होता, 8 का 8:15 वाजले होते. आणि मी एकदम पूर्ण मग्न होतो त्या उत्सवामध्ये, पूर्ण व्यवस्था करण्याकरता कीर्तन करत होतो वगैरे आणि सगळ्यांचं लक्ष डीटीसकडे होतं. आणि हे मागून आले असे मागे येऊन बसले. आणि मला कोणतरी बोललं कानामध्ये, अरे महाराज ना पूर्ण भिजले आहेत, त्यांचं अर्ध अंग जे आहे ना ते पूर्ण मलमूत्राने भरलेलं आहे. तर मी म्हटलं काय झालं, लगेच उठून महाराजांकडे गेलो. महाराज म्हणाले, लुक इन फ्रंट टू द डीटीस, डोंट डिस्टर्ब मी. आता काय बोलणार त्यांना, काय चौकशी करणार त्यांची, त्यांची आज्ञा अशी आहे इथे येऊ नकोस, भगवंताकडे बघ, उत्सवाची व्यवस्था बघ. गपचूप निघून गेलो पुढे, ते मागे बसून राहिले आणि मी पुढे जाऊन आपलं व्यवस्थापक म्हणून कार्य करत होतो. उत्सव संपला, मागे बघितला तर महाराज नाहीत, गेले निघून वरती. त्यांची नवीन रूम जी आहे ना ती आम्ही दुसऱ्या मजल्यावरती बांधली होती, त्याच्यात पण ते 2 मजल्याच्या पायऱ्या अशा गोलगोल होत्या, अशा गोलगोल पायऱ्या, ते चढून ते दुसऱ्या मजल्यावरती गेले. आणि कोणाला पत्ता पण लागू दिला नाही काय झालं, ते सगळं वस्त्र बदलली वगैरे. उत्सव संपला, रात्री 11:30 मला बोलवलं की महाराज इज कॉलिंग यू. मी वरती गेलो आणि एकदम शांत होतो, कारण ते मला बोलले होते ना की तुझं काम कर, गुपचूप होतो मी. मग ते मला सांगायला लागले की असं असं झालं, मी तिथे गेलो, तिकडनं बाहेर आलो, मग गटारात पडलो, मला हा पायाचा खूप दुखतो आहे, काहीतरी कर. मग मी त्यांना औषध दिलं वगैरे, मग ते झोपे गेले. त्याच्यानंतर नेक्स्ट डे एक डॉक्टर आला, सर्जन, आणि त्यांनी काय काय दिलं औषध त्याला, काय जे असेल ते. मुंबईला फोन केले वगैरे आम्ही, तर काय ठरलं, त्यांच्या खूप योजना होत्या की या 5 आठवड्यामध्ये कुठे कुठे जायचं, तिथे राहून आणि कोणाकोणा भेटायचं. आणि काय मोठे मोठे कार्यक्रम होते सगळे रद्द झाले. डॉक्टर म्हणाले 5 आठवडे इथून हलायचं नाही आणि हा पाय जो आहे हा दुमडायचा नाही, असाच ठेवायचा. म्हणजे बसल्या ठिकाणी पण असाच आणि चालताना पण असाच स्ट्रेट वाकवायचा नाही कुठेच. तर पुढचे 5 आठवडे मी त्यांना प्रत्येक वेळी उचलायचो, बिछाण्यांना बाजूला करायचो, बिछाणा आवरायचो, बसायचं आसन बनवायचो, मग त्यांना तिथे असं उचलून बसवायचो, मग त्यांना बाथरूममध्ये घेऊन जायचो, मग आंघोळ घालायची, मग त्यांना परत उचलून आणायचं, परत तिथे बसवायचं, वस्त्र बदली करायची. 5 आठवडे मी काम केलं आणि त्याच्यामध्ये ते एक मुरली महाराज आहेत गौडे मठचे, भक्ती वैभव पुरी महाराज, त्यांचं आणि महाराजांचं खूप प्रेम होतं, खूप म्हणजे खूपच प्रेम. तर ते सेवाकुंजच्या समोर राहायचे, अजून त्यांचा आश्रम आहे लाल रंगाचा, आणि आपली कधी पण यात्रा गेली की तिकडे आपल्याला प्रसाद वगैरे मिळतो. तर ते महाराज त्यावेळी सगळ्या इस्कॉनच्या मोठ्या मोठ्या महाराजांकरता सत्संग करायचे, म्हणजे ते कथा करायचे आणि महाराज मोठे मोठे बसायचे, गिरिराज महाराज, श्रीधर महाराज वगैरे मोठे मोठे महाराज तिथे त्यांची कथा ऐकायचे. तर त्यामुळे मला तिथे कथेला जायचं आहे. तर मग त्यातले अनेक आठवडे त्यांना मी दररोज लहान मुलाप्रमाणे असं उचलून घेण्याचो, ते मला असे गळ्याला पकडायचे असे आणि असे घेऊन मी त्यांना ते असं गोल 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 त्या स्पायरलमध्ये फिरून खाली उतरून ॲम्बेसॅडरमध्ये बसवायचो. मी ड्रायव्हिंग करायचो, मग त्यांना तिथे सेवाकुंजला घेऊन जायचो, मग तिकडून त्यांना गाडीतला मी असं उचलायचो, मग सेवाकुंजमध्ये त्या आश्रमामध्ये जाऊन पहिल्या मधल्यावरती त्यांचा आश्रम होता, त्यांची रूम होती, मग त्यांना परत चढवून घेऊन जायचो पहिल्या मधल्यावरती, तिथे त्यांना बसवायचो एका ठिकाणी पाय पसरवून, त्यांच्याबरोबर कथा ऐकायचो, मग त्यांना कथा झाल्यानंतर जेवण बिवण झाल्यानंतर परत उतरून खाली आणायचो ॲम्बॅसॅडरमधून आश्रममध्ये, परत असं असं गोल 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 फिरवत दुसऱ्या मधल्यावरती पोचवायचं. खूप अतिशय म्हणजे उत्कट तो अनुभव होता. एका लहान मुलाप्रमाणे ते असे गळ्यामध्ये हात टाकून राहायचे, नीट पाय असा ठेवून. तर त्या काळामध्ये रात्री मला ते रोज बोलवायचे, कारण आता त्यांना काय दिवसभर एकाच ठिकाणी सगळे लोक त्यांना भेटायला यायचे, दिवसभर सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत त्यांना वेळ नाही मिळायचा. आणि तो कार्तिक महिना होता, तर कार्तिक महिन्यामध्ये त्यांना दामोदरश्र गायची खूप इच्छा होती, म्हणून ते रात्री मला 11:30 दररोज त्यांच्या रूममध्ये बोलवायचे आणि मी आणि ते दोघं मिळून दामोदरश्र म्हणायचो आम्ही. त्यांची ती पेटी त्यांनी मला नंतर भेट दिली, आफ्टर दॅट त्यांची पेटी होती छोटीशी एक, तिथे वाजवायचे. आणि मग जेव्हा तो आश्रम आपला संपला त्यावेळी आय विल टेल द स्टोरी टू यू, तेव्हा त्यांनी आश्रम ती पेटी मला त्यांनी भेट दिली, तर ते वाजवायचे त्याच्यावरती आणि मी गायचो. आणि ते गायल्यानंतर आम्ही वाचायचो अनुवाद त्याचा. त्याच्यानंतर 11:30 रात्री 1:30 कमीत कमी महाराज मला सगळ्या जुन्या आठवणी सांगायच्या निवृंदावनच्या, असे मोठ्या मोठ्याने हसायचे, असे मागे पडायचे, परत उठायचे, परत सांगायचे, परत हसायचे, असं 1:30 चालायचं. आणि त्याच्यानंतर मी घरी जायचो खाली माझ्या रूममध्ये, माझी बायको आतूर असायची, काय बोलले महाराज, मग त्याला मी सांगायचो काय काय बोलले. त्याच्यानंतर 2:00 झोपायचो आणि मग 2:30 उठायचो, कारण महाराजांची मला आज्ञा होती की कार्तिक महिन्यामध्ये जानकीनाथ आनंदजीची काय इच्छा असेल ते ती पूर्ण करायची. जानकीनाथ जी आपकी क्या आज्ञा आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये महिने महाराज आपको पूछ रहे हैं की आपकी क्या इच्छा आहे मी विश्वरूप दास के लिए. तो जानकीनाथ आनंदजी काय बोलले की विश्वरूप दास को मेरे साथ में रोज सवेरे 3 बजे जमुना जी में स्नान करने को आना चाहिए. सो रात्रभर माझ्याशी बोलायचे, 2:00 मी झोपायचो, 1:30 किंवा 2:00 कधी कधी, आणि 2:30 ते मला खालून आवाज द्यायचे, विश्वरूपजी जमुनाजी जाना आहे, आम्ही जमिनीला जायचो. मग 3:00 तिथे पोचायचो, आंघोळ करून घ्यायचो, असं पूर्ण परिक्रमा करून 4:00 यायचो. आणि त्या काळामध्ये आपण काय करत होतो, झपाटेशन, त्या काळामध्ये 4 ते 5, 5:00 मंगल आरती, मग प्रवचन, असं करून दिवसभर. मला अजूनही आश्चर्य वाटतं की मेडिकली मी कसा काय जगलो, दुपारी पण वेळ नाही आराम करायला, रात्री पण वेळ नाही, पण टकाटक होतो मी 5 हप्ते आणि 5 आठवडे मी आंघोळ केली जमिनीमध्ये रोज जाऊन. अशी गुरुजींची शक्ती आहे त्यांच्या आज्ञेमध्ये. पण ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या नाही आहेत. कालांतराने असं घडलं की तो आश्रम आपल्याला सोडावा लागला. त्याचं कारण असं आहे की त्या आश्रमामध्ये ना कोणी येऊन 11,000 रुपये देऊन कथा करायचे, मग तो मायावादी, शून्यवादी, बुद्धवादी, कुठचाही वादी का असेना, 11,000 दो और 7 दिन कथा करू. तर मला काय ते पटलं नाही, कारण महाराजांनी मला त्याचं अध्यक्ष बनवलं होतं आश्रमाचं, तर मी त्यांना रिपोर्ट द्यायचो की महाराज हे मला काय पटत नाही बाबा, आपल्या आश्रमामध्ये आपल्याच व्यासपीठावरती बसून कोणी कधी म्हणतो भगवंत शून्यच आहे, कधी म्हणतो कोण भगवंत नाहीच आहे, कधी म्हणतो भगवंताशी एकरूप व्हायचं आहे, मला सहन नाही होती राहून। तर मग आपले पैसे खर्च करायचे, आपले लोक ठेवायची, आपल्याकडून कामं करून घ्यायची आणि यांचं भागवत ऐकायचं, हे कसं जमणार आपल्याला? इफ इट इज प्रभुपाद, आपली जर संस्था प्रभुपाद असेल तर त्यांचं नाव तिथे लावायचं असेल तर आपल्या पद्धतीने भागवत झालं पाहिजे इथे, नाहीतर बाकी लोकांना इथे एंट्री मिळायला पाहिजे। आता हा पूर कळीचा मुद्दा होता। मग ना मला आश्चर्य वाटलं, आज मला खूप आश्चर्य वाटलं गोष्टीचं, राधा गोपीनाथ प्रभू यांना मुंबईला मी मुंबईवरून बोलवलं, नंतर सांगितलं प्रभूजी तुम्ही बसायचं इथे, यांची कथा 7 दिवस ऐकायची, नोट्स बनवायच्या, कुठे कुठे मायावाद बोलले, कुठे कुठे शून्यवाद बोलले, कुठे कुठे कुठचा वाद बोलले, आणि फुल रिपोर्ट द्यायचा मला, आणि तो रिपोर्ट दिवसाभर हुकूम वेळेभर हुकूम मी त्यांना सबमिट करणार, बघा तुमच्या कथेमध्ये ही लोक इतके वेळा इतकं बघा काय चुकीचं बोलले। त्याच्यानंतर नंबर कोणाचा होता? गोविंद प्रभूंचा। त्याच्यानंतर नंबर कोणाचा होता? श्यामानंद प्रभूंचा। अशा तिघांना मी कामाला लावलं व्यवस्थित, बाय द ऑर्डर ऑफ महाराज ऑफकोर्स। मग त्यांनी मला रिपोर्ट दिला, मग त्याच्यानंतर असा निर्णय झाला की आता जानकीनाथ आनंद काय बोलले, अब मैं कुछ नहीं करूंगा, मुझे विश्वरूप की व्यवस्थापन पर पूर्ण श्रद्धा है और मुझे अभी मैं निश्चिंत हूँ, अभी आप जैसा बोलेंगे वैसा आश्रम चलाओ, मैं रूम नंबर 1 में रहूँगा, मुझे प्रसाद खा थाली भेज दो, मैं कुछ नहीं करूँगा, भजन करूँगा, बस विश्वरूप आश्रम चलाएंगे। बोला ठीक है, बढ़िया बात है। ती चर्चा करना करता रघुनाथ प्रभु त्यावेळचे देवामृत प्रभु महाराजांच्या वतीने आले होते, त्यांनी 4 दिवस प्रदीर्घ चर्चा केली होती आणि त्याचा निष्कर्ष काय निघाला की ते आता बसणार एका रूममध्ये आणि काहीही ढवळाढवळ करणार नाहीत, कोणालाही बोलवणार नाहीत, आपल्या पद्धतीने आश्रम चालणार आणि प्रभुपदांचं नाव त्या आश्रमावर लागणार, असा निर्णय झाला। एकही सुंदर मुहूर्तावरती तो निर्णय झाला। आणि त्या दिवशी मला जायचं होतं मुंबईला, कारण माझ्या बहिणीचा नवरा वारला होता, म्हणून मी त्या दिवशी मुंबईला निघालो होतो। तरी मला आले असं विजयी मुद्रेने आले 2 प्रभू, हां देवाम प्रभू आणि रघुनाथ प्रभू, विजयी मुद्रेने, प्रभूजी जैसा आपने सोचा वैसा हो गया, अभी कोई चिंता करने की बात नहीं। तर मी त्यांना म्हटलं एक काम करूया, आता किती वाजलेत? ते म्हटलं 4 वाजलेत। म्हणलं उद्या सकाळी 6 पर्यंत हा निर्णय जर अबाधित राहिला ना तर तुम्ही विजयी। मी चाललो मुंबईला, तुम्ही इथे आहात ना, उद्या सकाळी 6 पर्यंत काय ते बघा आणि मला सांगा फोन करून, मग आपण पुढचं कारवाई करूच आपण, नो प्रॉब्लेम। म्हणून मी ट्रेन पकडून मुंबईला गेलो, पश्चिम एक्सप्रेस पकडून, आणि मुंबईला गेलो आणि माझ्या ते भावजींचं कार्य सगळं केलं, बहिणी पण सांत्वना केलं, सर्व केलं, 8 दिवस झाले आणि मग मी मोकळा झालो त्यातना आणि मी गोपीनाथ मंदिरात आलो। म्हणलं महाराज आपल्या ते रामजावी सत्संग मध्ये खूप गायी आहेत 8, त्यांची काय व्यवस्था करायची ती आपण चर्चा करणं बाकी आहे, कारण ते एक मोठा मुद्दा आहे, आपल्या आश्रमाच्याच 8 गायी आहेत आणि त्या थोडा दूरवरती गोशाळा आहे आणि त्याची देखभाल आपल्यालाच करायची आहे, तर आय वॉन्ट टू डिस्कस विथ यू। तर महाराज म्हणाले कसला आश्रम, कुठचा आश्रम? म्हणून रामजावी सत्संग आश्रम। सकाळी जेव्हा ते उठले आणि जमुना स्नान करून आले आणि आल्यानंतर बोलले मेरा सब प्लॅन कॅन्सल है, आप लोग चले जाओ, मुझे मेरे तरह से आश्रम चला नाही दो। अशा पद्धतीने विजय आपला जो आहे तो पराजयात रूपांतर झालेला आहे। त्यांना खूप आश्चर्य वाटलं, पण आश्चर्य वाटलं नाही, कारण मला आय नो दॅट पर्सन व्हेरी वेल। त्याच्यानंतर ना खरं महाराज आपले काय आहेत हां हे आपल्याला ह्याच्यातनं कळलं पाहिजे। स्थिती कशी आहे? त्यांनी आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला राजीनामा द्यायला लावलेला आहे, ते एकच ट्रस्टी आहेत, बाकी सगळे ट्रस्टी आपण आहोत। म्हणजे याचा अर्थ काय झाला? मेजॉरिटी आपण आहोत। आपण जरी त्यांच्या आज्ञेप्रमाणे जर सरळ निघून गेलो असतो, काही न करता सरळ हां थँक्यू व्हेरी मच म्हणून निघून गेलो असतो, तर आपणच ट्रस्टी राहिलो असतो आणि एके दिवशी वृद्ध होऊन ते गेले असते तर तो आश्रम आपोआप आपला झाला असता, काही संघर्ष युद्धबिद्ध न करता। कुठच्याही माणसाने आजच्या तारखेमध्ये कुठचाही मठाधीश, कुठचाही पंथाधीश, कुठचाही कोण असेल ना, तो काय म्हणेल ठीक आहे आपको बोल रहे चले जाओ, निकल जाओ आप, और अपने घर में आराम करो, अपना बम्बई प्रचार करो, जो भी करना है करो। एक दिन जब वो वृद्ध होकर चले जाएंगे फिर वहां चले जाके कैप्चर करो उसको, अपना अपना है ही वो काय, कैप्चर करने का सवाल नहीं आता है, कैप्चर रॉन्ग वर्ड है एक्चुअली, आपका ही आश्रम है। जब उनका एक ट्रस्टी समाप्त हो जाएगा तो फिर आप सभी आप ही ट्रस्टी हो, आप ही चेयरमैन हो। हे कुठच्याही सामान्य व्यक्तीने केलं असतं त्यात चुकीचं पण काय नव्हतं, पण तो महाराज काय बोलले, ऑल ऑफ यू रिझाईन, कारण त्यांनी आपल्याला प्रेमाने आश्रम देऊ केला होता, आपण काही त्यांना मागितलं नव्हतं, ते आपल्या मागे आले होते की आम्ही तुम्ही आश्रम घ्या, तुम्ही चांगले आहात, तुम्ही अमुक आहे तमुक आहे तुम्ही घ्या। आज त्यांना जर जर झाला असेल भ्रमनिरास, त्यांचा जो काय असेल भ्रमनिरास झाला असेल, त्यांची इच्छा नसेल, तर मला त्या आश्रमामध्ये गाडीचाही इंटरेस्ट नाही. तुम्ही सर्वांनी रिझाईन करा म्हणून मी आणि सगळ्या ट्रस्टनी रिझाईन केलं. त्यांना खूप चिंता होती की आम्ही जर रिझाईन नाही केलं तर कसं होणार. आणि आजच्या घडीला पण तेव्हासुद्धा तो आश्रम ना अनेक करोडो रुपयांचा आश्रम होता. मी 92 गोष्ट करतो आहे, आज आपण 2018 आहोत. आज कमीत कमी 100 crore आश्रम आहे तो, इमॅजिन. पण महाराज आपले कसे आहेत, ते प्रेमाची मूर्ती आहेत. प्रेम से दिया ना, और प्रेम से दे के वापस मांग रहे हैं, दे दो उनको वापस, कोई हमको इंटरेस्ट नहीं उसके अंदर. आई वॉज व्हेरी इम्प्रेस दैट टाइम. हाँ, जगातला कुठचाही व्यवहारी मनुष्य असं नाही करणार, परंतु हा व्यवहार जो ना आध्यात्मिक व्यवहार आहे. यांची व्यवहारिक बुद्धी जी आहे ती आध्यात्मिक व्यवहारिक बुद्धी आहे. ह्या यांच्या कृतीमध्ये कृष्ण केंद्रस्थानी आहेत, की ह्यावेळी कृष्णाला काय आवडेल मी केलेलं. ज्याला आवडेल की आपण सर्वांनी राजीनामा द्यावा आणि त्यांना प्रेमाने आश्रम परत करावा, त्यांना त्यांच्या चिंतेतून मुक्त करावं की हे लोक काय करतील बाबा. आजही तो आश्रम आहे जिथे आम्ही वर्षभर राहिलो कुटुंबासकट, आणि भरपूर भक्त पण राहिले तिथे. पण तो आश्रम महाराजांनी अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला, सन्मानाने परत केला आश्रम. माझ्याकरता माझ्या जीवनातल्या आध्यात्मिक जीवनातली फार महत्त्वपूर्ण घटना आहे, की कशा पद्धतीने आपण आपल्या व्यवहारातसुद्धा वागावं हे महाराजांनी निस्पृहपणे निरपेक्षपणे निस्वार्थपणे दाखवून दिलं, की दिस इज हाऊ वन शूड कंडक्ट. शेवटी आश्रम, जमीन, हां, प्रॉपर्टी या सगळ्या टेम्पररी गोष्टी आहेत. आपल्याबरोबर जातं काय शेवटी आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिक संपत्ती, आध्यात्मिक सबस्टन्स, आणि त्याकरता आपल्याला कार्य करायचं असतं. या जगामध्ये प्रॉपर्टी वाढवणे, प्रॉपर्टीवर पादाक्रांत करणे, कब्जा करणे आणि कायदेशीररित्या ताबा मिळवणे ह्या गोष्टी करून भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. हे एक मोठं महान तत्व जे आहे ना महाराजांनी सिद्धांत आपल्याकरता देऊ केलं या एका घटनेमुळे. ते कधी आपल्या पुस्तकात येणारच आहे पूर्ण प्रसंग. त्याच्यानंतर मी परत आलो तिकडून. खूप संघर्ष झाला आमच्या त्यावेळी, खूप म्हणजे खूप संघर्ष झाला. मग शेवटी ते आपण सेवा बंद केल्यानंतर 5 महिन्यानंतर आपण जितके पैसे खर्च केले ते पूर्ण वसूल करून मग आम्ही परत आलो तिकडे मुंबईला आलो. आणि मुंबईला आल्यानंतर मग आपण परत हॉस्पिटलचा जुने प्रयत्न सुरू केला 93 नवीन जागा घ्यायची वगैरे वगैरे. तर मधल्या काळात काय झालं की मी गुरु महाराजांच्या इच्छेप्रमाणे फुल टाईम डिवोटी होतो. लग्न केल्यावर लगेचच मी पास झाल्यानंतर लगेचच आश्रमात प्रवेश केला होता. आश्रमात राहून तिकडे मी अनेक वर्ष सेवा दिली होती. लग्नानंतर 7 मी फुल टाईम होतो, मुलगी 6 झाली. तर त्यामध्ये एक छोटीशी कथा मला आठवते अशी आहे की माझी रूम जी होती ना मंदिरातली, ती महाराजांच्या बाजूला होती. आणि एकदम केवळ कार्डबोर्ड ना, कार्डबोर्ड असा म्हणजे असं टकटक केलं तरी आवाज ऐकू येईल असं कार्डबोर्डची भिंत होती मध्ये, फक्त कार्डबोर्डची भिंत. आणि आम्ही नवरा बायको खूप भांडायचो आणि ते त्यांना तिकडे ऐकवायचं. आणि आमचं जर भांडण्याचा आवाज वाढला ना खूप, मग तिकडून ते टक 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 करायचे, आम्ही लगेच थांबायचो. नंतर ते ना एकदा मला येऊन बोलले की तुमची भांडणं जी मी कार्डबोर्डच्या भिंती पलीकडून ऐकली त्याच्यामुळे मी माझा संन्यास धर्म निश्चित केला. म्हणजे इंग्लिशमध्ये काय बोलले की आफ्टर हिअरिंग युअर क्वारल्स अक्रॉस द कार्डबोर्ड आय रिकन्फर्म माय संन्यास वाउज अगेन अँड अगेन. व्हेरी लव्हिंगली ही सेड दॅट. आणि जेव्हा मी तिकडून सौदी अरबला गेलो ना, तेव्हा कारणच असं होतं की मी 7 काही कमाई तर केली नव्हती. आणि आफ्टर 7 मला गुरु महाराज म्हणाले की तुम्ही सगळे ग्रस्थ जे आहात ना, माधवानंद प्रभू जितके आहात, द्वारकाधीश प्रभू, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जितके मंदिरात फुल टाईम आहात, सगळे तुम्ही बाहेर जा, आपापलं ग्रस्थ आश्रम चालवा, अर्निंग करा आपापलं काय ते. ठीक आहे, मोठा जोल्ट होता आम्हाला. 7 आम्ही ते फुल टाईम म्हणून राहत होतो मंदिरामध्ये. आता अचानक जाऊन बाहेर करायचं म्हटलं तर ठीक आहे, महाराजांची आज्ञा होती. आम्ही आश्रम सोडला, बाहेर भाड्याचे घरं घेतली आणि मी तिकडनं वृंदावनवरनं तिकडून वृंदावनला गेलो होतो, आश्रमातून वृंदावनला गेलो होतो. तिकडून मी परत आलो तर मिरारोडला शिफ्ट झालो. आता 6 मुलगी आणि 7 ग्रहस्थ आश्रम आणि आता नवीन प्रॅक्टिस सुरू करायचं, खूप कष्ट होते. तर ते काय गणित जमेना. शेवटी एक घर पण घेतलं होतं भाड्याने, आणि भाड्याने नाही काय म्हणतात कर्ज काढून घेतलं होतं, त्याचाही इन्कम, त्याचाही लोन पेमेंट वगैरे होईना. मग शेवटी खूप चर्चा केली गुरु महाराज बरोबर आणि ते म्हणाले की ठीक आहे मग परदेशी जॉब घेऊ शकतो का, ते म्हणाले हो घेऊ शकतोस. मग चर्चा केली वगैरे, तुम्हाला माहिती आहे आखून मला खूप आश्चर्य वाटेल, आपले महाराज आहेत ना, त्यांनी भक्तीचारू महाराज आणि गिरिराज महाराज यांना पण विनंती केली होती की विश्वरूपाचा जॉब बघा म्हणून. साऊथ आफ्रिका आणि अमेरिका आणि कुठे कुठे अनेक लोकांना सांगून ठेवलं होतं की विश्वरूपच्याकडे घर नाही आहे आणि त्याच्याकडे फुल टाईम डिवोटी आहे, त्याला त्याचं घराचं कर्ज होत नाही आहे, त्याला कुठेतरी जॉब घेऊन द्या. तर मला आठवतं त्यांच्या विनंतीप्रमाणे भक्ती चारू महाराजांनी आणि गिरिराज महाराजांनी अनेक जॉब माझ्याकरता शोधले होते डर्बनमध्ये वगैरे वगैरे. माय गॉड. मग त्यात ना काहीच जमलं नाही आणि सौदी अरबच जमलं. तर म्हटलं महाराज बघा असे असे पर्याय आहेत, इथे काय जमत नाही हेच जमत आहे. मग त्यांनी ना महाराजांनी मीटिंग घेतली सगळ्यांबरोबर, कृष्णचंद्र प्रभू, श्रीनाथजी प्रभू, असं मोठ्या मोठ्या काम बोलवलं आणि त्यांना असा अपफ्रंट प्रश्न केला की बघा ह्याला कुठेच जॉब मिळत नाही आहे, तुम्ही ह्याला सौदी अरबच्या पेक्षा जास्त पगारात जॉब देऊ शकता का? सगळे बोलले नाही देऊ शकत. मग याला जाऊ दे सौदी अरबला, ही गिव्ह परमिशन, ही आस्ट मी एन कॅन यू गेट दिस जॉब एनिवेअर. मग त्यांनी त्यांना प्रश्न केला मफतलारांना वगैरे, ते म्हणाले आमच्याकडे इतका पगाराचा जॉब मिळू शकत नाही. मग ते म्हणाले याला जाऊ दे तिकडे. तर महाराज असे बघा, दर आठवड्याला कृष्णचंद्र प्रभूंच्या माध्यमातून फोन करून मला विचारायचे किती कर्ज उरलं. 2 years ही फॉलोड मी आणि ज्या क्षणी त्यांना कळलं की माझं कर्ज फिटलं तर ही टोल्ड देम टेल हिम टू कम बॅक आणि आय केम बॅक. हां, म्हणजे किती काळजी त्यांना. अशा मधल्या काळात काय करत, मधल्या काळामध्ये एक घटना अशी घडली की मी एकटा सौदी अरबमध्ये आणि मला इथे खूप सवय होती प्रचार करायची, लेक्चर द्यायची वगैरे वगैरे. तिकडे मला आता काय करायचं सौदी अरबमध्ये, एवढं भयंकर देश, त्याच्यामध्ये बंदी आणि सगळं कैद करणार तुम्हाला, मुंडकं छाटणार, असे काय काय ते कायदे त्यांचे धर्माच्या विरुद्ध कार्य केलं तर. तरी पण मी काय केलं, तिथे मला ना आमच्या जातीचे खूप लोक भेटले, गौड सारस्वत ब्राह्मण कम्युनिटी खूप लोक भेटली तिथे मला. तर ते 15-20-30 लोक भेटले मला, त्यांच्याकरता मी अंडरग्राऊंड प्रोग्राम सुरू केला, म्हणजे गुप्त प्रोग्राम, शुक्रवारी एकदम गुप्त प्रोग्राम, प्रवचन, जेवण करणे त्यांच्याकरता 10 लोकांकरता, 10 आयटम बनवायची, फिस्ट बनवायची 20 लोकांकरता, आधी कुक करायचं, मग आंघोळ करायची, मग ऑफरिंग करायचं, मग लेक्चर द्यायचं, मग गायचं आणि मग जेवायला घालायचं, कीर्तन करायचं वगैरे वगैरे पियानोवरती. आणि खूप लोक असं दर शुक्रवारी आमचा हा कार्यक्रम चालू होता. आता बघा मध्यंतरी काय झालं, त्यातली बरीचशी माणसं मुंबईला वेकेशनला गेली, सुट्टीवर गेली. तर मी म्हटलं एकाच वेळी माझ्या प्रोग्राममधली अनेक माणसं एकाच वेळी मुंबईत गेली असल्याने आपण त्यांना आपल्या गुरु महाराजांना भेटवायला पाहिजे. तर बघा ते कृष्ण प्रभू पण किती महान आणि महाराज पण किती महान. मी त्यांना फोनवरनं विनंती केली, प्रभूजी काय म्हणा, प्रभूजी दर आठवड्याला फोन करायचे, हाऊ आर यू विचारायला. त्यांना म्हटलं प्रभूजी दिस पीपल आर कमिंग, सो मेनी पीपल आर कमिंग, तर तुम्ही तुमच्या घरी प्रोग्राम करू शकाल का, तुमच्या बंगल्यावरती महाराजांना बोलवून, त्यांना सगळ्यांना बोलवून तुम्ही कार्यक्रम करू शकाल का? त्यामुळे हो करतो ना. त्या बिचाऱ्या प्रभूजींनी, कृष्णचंद्र प्रभूंनी त्या सगळ्यांना त्यांच्याकडनं माझ्याकडनं फोन नंबर घेऊन त्यांना मुंबईत कॉन्टॅक्ट करून महाराजांचा वेळ घेऊन आपल्या घरी प्रोग्राम ठेवून सगळ्यांना आमंत्रण देऊन घरी कार्यक्रम केला. आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने त्या सगळ्या लोकांनी, माझ्या मित्रांनी महाराजांना रिपोर्ट दिला की विश्वरूपदास आम्हाला कथा सांगतात वगैरे, अमुक तमुक, आम्ही जन्माष्टमी साजरी केली, आम्ही 65 ऑफरिंग बनवले, खिशातनं कोणीतरी बालकृष्ण आणला होता लपून, त्याचा आम्ही अभिषेक केला, आणि खूप मोठं वर्णन केलं, म्हणजे एकदम असं उत्साहजनक वर्णन केलं. पण एका पित्याचं आपल्या पुत्राबद्दलची कणव कशी असते बघा, म्हणजे शांतपणे उत्साहवर्धक वर्णन ऐकून घेतलं आणि सगळ्यांचं वर्णन संपलं तेव्हा म्हणाले, शांतपणे म्हणाले, आय एम सॉरी टू टेल यू, प्लीज टेल विश्वरूपदास टू स्टॉप द प्रोग्रॅम बिकॉज दे विल कट हिज थ्रोट इफ ही इज फाउंड अँड कॉट देअर. माझी अशी विनंती तुम्हाला आहे की तुमचं छान चाललाय कार्यक्रम, पण तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा विश्वरूपदासला सांगा की ताबडतोब हे कार्यक्रम बंद करा, कारण पकडला गेलास तर तुझी मुंडकी छाटतील. मग काय करायचं? मग ते म्हणाले त्याला सांगा तुम्ही आता प्रोग्राम करू नका, दर शुक्रवारी एकेका परिवाराला त्यांना भेटायला सांगा, म्हणजे इन्स्टेड ऑफ प्रोग्रॅम एक फॅमिली त्याला जाऊन भेटा, तुमच्याशी काय ते बोलायचं ते बोलेल, जेवण घालेल तुम्हाला, प्रसाद खायला घालेल, ते तुम्ही अटेंड करा. नेक्स्ट वीकला दुसरी व्यक्ती जा, नेक्स्ट वीकला तिसरी व्यक्ती जा, पण ग्रुपमध्ये त्याला भेटू नका. आणि मलाही फोन करून निरोप पाठवला, ते प्रोग्राम ताबडतोब बंद कर. तर म्हणजे मला वाटतं मी फार मोठं शौर्याचं कार्य करतोय, हां, पण कदाचित मी या जगात नसतो. पण त्यांना ते बरोबर माहीत होतं की सौदी अरबची काय देश आहे. त्याच्यानंतर मग ते प्रोग्राम बंद झाले, मग 1-to-1 प्रोग्राम सुरू झाले. ते चालू झाले पण ते 1-to-1 सुरू झाले. त्याच्यानंतर ना मी वेकेशनला आलो होतो मध्ये, आणि माझा ते 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपत होता. तर मला प्रेशर होतं सगळ्यांकडून की आत्ताच तर कर्ज फेडलं आहेस, थोडं सेव्हिंग करूनच परत ये. आणि तिकडूनही ऑफर होती, चांगलं काम करतो आहे, इन्क्रीमेंट देतो तुम्हाला मी, आणि तुम्ही तिथे राहा. तर मी आलो मुंबईला आणि महाराजांना विचारलं काय करू महाराज, बघा आता महाराजांचं कसं विचार आहे. सगळ्यांकरता बोधक आहे, सगळ्यांकरता, सगळ्या ग्रस्तांकरता अतिशय बोधक आहे. ते म्हणाले तुझ्या मुलीचं वय आज 8 वर्ष आहे, ती 3री मध्ये आहे त्यावेळी 97 साली. आत्ता तिला ह्या वयामध्ये, तिच्या वाढत्या वयामध्ये 2 वर्ष तू नव्हतास, तेव्हा ती मुलगी ना इतिहासाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये असं ना इतिहास, स्वामी विवेकानंद, हां, सरदार वल्लभभाई पटेल, रामकृष्ण परमहंस वगैरे वगैरे असं ना. माझं नाव विवेकानंद आहे घरचं नाव. तर ती आमची मुलगी आहे ना, इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या ठिकाणी येईल ना विवेकानंद तिकडे गोल सर्कल का, विरहामध्ये पप्पांच्या पप्पांची आठवण येते, सांगू शकत नाही तोंडी एवढं वक्तृत्व सिद्ध करून. तर ती आपला विरह व्यक्त कशी करायची, इतिहासाच्या पुस्तकामध्ये सगळ्या ठिकाणी विवेकानंदावरती सर्कल करून ठेवायची, हे आपल्या महाराजांना माहिती होतं. ते म्हणाले तुझी मुलगी ऑलरेडी तुझ्यापासून विरहामध्ये आहे, आणि तू पुन्हा जर गेलास तिकडे निघून तर ती आणखीनच तुझ्या हातून निघून जाईल. ते काय म्हणाले, इफ यू डोंट कम बॅक नाव यू विल लूज युअर डॉटर फ्रॉम युअर हँड्स इन कृष्णा कॉन्शियसनेस, कम बॅक इमिजिएटली. तर मी म्हटलं महाराज मला आता सेव्हिंग विविंग कसं करायचं, मला काहीच पैसे माझ्याकडे नाही आहेत, फक्त घरच माझ्या नावावरती आहे, चालवायचं कसं पुढे. ते म्हणाले तुला किती सेव्हिंग करायची गरज आहे. तर मी त्या दिवशी त्या दृष्टीने तेव्हा गणित केलं होतं ना, म्हटलं की 3.5 लाख रुपये मला सेव्हिंग करायची इच्छा आहे. आता तुम्ही हसाल त्या फिगरवरती, परंतु त्यावेळी ती खूप मोठी फिगर होती. तर महाराज काय म्हणाले, माझ्या दक्षिणेतून तुला मी ती पैसे देईन, तू परत ये. ऑफकोर्स हे पैसे आपण घेतले त्यांच्याकडे नाही, ती गोष्ट वेगळी आहे, परंतु ते अतिशय गंभीरपणे मला बोलले होते, आय विल पे यू 3.5 लाख रुपीज, बट टू सेव्ह युअर डॉटर फ्रॉम गोईंग अवे फ्रॉम कृष्ण कॉन्शियसनेस यू प्लीज कम बॅक. तेव्हा मला कळलं की हाऊ सिरियस ही इज अबाउट इट. आणि ही वॉज नॉट, म्हणजे आता फक्त असे हवेत बोलणं करत नव्हते, ते खरोखरच मला देणार होते पैसे. मी लगेच परत आलो. त्यांची एवढी त्यांना एवढी काळजी होती आपल्या शिष्यांची, त्यांच्या आयुष्याची पण आणि त्यांच्या स्पिरिच्युअल लाईफची पण. तर अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. ओके, मी एकदा ना बरसाण्यामध्ये, दरवर्षी मी यज्ञ करतो, माझ्या आयुष्यातला पहिला यज्ञ म्हणजे बरसाण्यात केला होता 1992 साली, फर्स्ट यज्ञ, आणि आज आपण रोज दरवर्षी करतो. तर एका यज्ञामध्ये ना, दर यज्ञाला महाराज यायचे, पण ते एंडला यायचे, असे शेवटी शेवटी यायचे, पण एका वर्षी ना ते एकदम बिगिनिंगच्या आधीच आले यज्ञाच्या, आणि असे समोरच बसले, असे अगदी समोर, असे मी इथे यज्ञ करतो आहे आणि समोर असे येऊन बसले. म्हणजे एका अर्थाने काय होते, माझी परीक्षा होती ती यज्ञाची, मी काय करतो, मंत्र बोलतो, बोरावळ म्हणतो, नाही म्हणतो. त्यांनी तो पूर्ण यज्ञ अटेंड केला. मला खूप टेन्शन होतं त्या दिवशी यज्ञ करण्याच्या दिवशी. यज्ञ संपला, मी सरळ महाराजांकडे गेलो, त्यांना पाया पडलो, म्हटलं महाराज सगळं ठीक होतं ना यज्ञ, तुमच्या मदतीने कसं वाटतं मला, म्हणजे ओके आहे का. तर महाराजांनी काय केलं, तिथे खूप लोक होते, खूप गर्दी लोकांची होती, लोक प्रदक्षिणा करत होते यज्ञाला वगैरे वगैरे, खूप धूळ होता वगैरे. त्यामुळे हात धरला माझा आणि मला सरळ ते आश्रमाच्या बाहेर घेऊन आले एकांतामध्ये कुठेतरी, आणि मला म्हणाले प्रभूजी आपल्या तुमच्याकरता पण हे फार इम्पॉर्टंट आहे. मला म्हणाले की मी ना निवृंदांमध्ये खूप यज्ञ केले, आजपर्यंत खूप यज्ञ केले, आणि अनेक प्रकारचे यज्ञ केले, स्थापनेकरता केले, याचे भरपूर दीक्षेकरता केले, अनेक यज्ञ केले. आणि माझं हे अनेक यज्ञ केल्यानंतर असं एक साक्षात्कार आहे मला, अशी अनुभूती आहे की कलियुगामध्ये कोणीही व्यक्ती परिपूर्ण यज्ञ नाही करू शकत. दिस इज माय अल्टिमेट रिअलायझेशन. कारण काही ठिकाणी लाकडं खराब, तर काही ठिकाणी दूध खराब, काही ठिकाणी तर घी खराब, काही ठिकाणी जागा खराब, तर काही लोकांची भावना खराब, किंवा आपली चुका, आपले उच्चार, हे म्हणे कलियुगामध्ये परफेक्ट यज्ञ जो आहे ना तसा व्हायला पाहिजे, तसा होणंच शक्य नाही. मग काय करायचं, ते म्हणे पुजारी आणि पुरोहित जोपर्यंत निरपेक्ष भावनेने, निस्वार्थ भावनेने, म्हणजे कसं दक्षिणातले मिळेल किंवा काय मिळेल किंवा कसं काय याचे सगळा विचार न करता निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे सिन्सिअरली जो पुरोहित यज्ञ करेल ना त्याच्या सगळ्या चुका भगवंत माफ करतील आणि तोच यज्ञ संपन्न झाला असं म्हणता येईल. त्याने मला एक फार मोठा लाईफ लाँग संदेश दिला की यज्ञामध्ये होम यज्ञ करण्यामध्ये प्रामाणिकता जी आहे ना, निरपेक्षता आणि प्रामाणिकता ही अतिशय महत्त्वाची आहे. सो ही डिडंट टेल मी की युअर यज्ञ इज गुड ऑर बॅड, ही लेफ्ट इट टू मी, यू जज युअर सेल्फ. आणि मग त्यांना मग एक दिवशी त्याच्यानंतर विचारलं महाराज, त्याच दिवशी विचारलं की महाराज मला यज्ञाची दक्षिणा मिळते ना त्याचं मी काय करावं, तुमची इच्छा आहे. ते इतके इतके म्हणजे सरळ हृदय आणि इतके प्रामाणिक आहेत ना महाराज आपले, आणि इतके प्रॅक्टिकल पण आहेत ॲट द सेम टाईम. त्याने मी जरा प्रश्न विचारला की मला प्रत्येक यज्ञामध्ये काय नाही दक्षिणा मिळते ना, प्रत्येक कोण 10 रुपये 15 रुपये कोणी 100 रुपये टाकत असतात धोळीमध्ये आपल्या, त्याचं काय करावं? तर ते म्हणाले की तुला जो पगार मिळतो हॉस्पिटलमधना तो तुझ्या कुटुंब पालनाकरता पर्याप्त आहे का? म्हटलं हो महाराज. म्हणजे आमचं जीवन तर फार सिम्पल, आम्ही तर आश्रमात राहिलो 7 वर्ष 8 वर्ष पूर्वी पण गरीब घरात होतो, तर आम्हाला ओके आम्ही आहोत, काय आमचं गडगंचा पगार नाही, पण आम्ही वी आर सॅटिस्फाईड. मग ते म्हणाले जर तुझ्या पगारात तू समाधान असशील तर ह्या दक्षिणेतला प्रत्येक पैसा जो आहे तो तू जनकल्याणाकरता आणि सेवेकरता वापर. सांगू तुम्हाला, मी आय एम टेलिंग व्हेरी ऑनेस्टली की एक कुतूहल असतं आम्हाला दक्षिणा मिळाल्यानंतर किती झाले, आय एम टेलिंग ऑनेस्टली. हां, तर त्याच्यामध्ये एक अशी एक भावना असते की हां ह्या यज्ञातून इतके मिळाले, मग त्या यज्ञातून तितके मिळाले. ती भावना महाराजांनी त्या दिवशी कट करून टाकली पूर्णपणे. त्याच्यानंतर आजपर्यंत कुठच्याही यज्ञामध्ये ती भावना नाहीच आहे. मी कोणाकडे यज्ञ करतो आणि इथे काय मिळणार आहे आणि काय आहे, कारण जे काय मिळणार आहे ते भगवंताचंच आहे. हे त्यांनी अतिशय मोठा जो मोह असतो ना तो तिकडे त्यांनी कट करून टाकला त्या दिवशी, अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांच्या इच्छेप्रमाणे जे काही दक्षिणा येते, जास्त कमी जे काय येते, ते भक्त लोकांना यात्रा करण्याकरता, गरिबांना यात्रा करण्याकरता पैसे नसतात किंवा आपल्या हॉस्पिटलची यात्रा किंवा कोणाला फी भरायची असते, या सगळ्या गोष्टींकरता ती वापरली जाते. इतका त्यामध्ये मला आनंद आणि समाधान आहे की जी निरपेक्षता सहजगत्या स्वयंस्फूर्तपणे येणार नाही आहे ती त्यांनी अशा प्रकारे आपल्यामध्ये रुजवली. हे त्यांच्याकरता मी खूप आभारी आहे त्यांचा, की कसं आहे की ह्या जगामध्ये भक्ती करणं इतकं सोपं नाही आहे आणि भक्ती करून त्यात निरपेक्ष निस्वार्थ होणं आणखीन कठीण आहे. कुठे कुठे गृहस्थ लोकांना व्यवहार पैसे याचा मोह असतोच असतो, पण गुरु महाराजांनी अतिशय कुशलपणे हा जो ही जी गाठ आहे मोठी त्यांनी कापून टाकली. त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठा आणखीन एक प्रसंग तो म्हणजे आमच्या मुलीचा जन्म, दुसऱ्या मुलीचा जन्म. तर सगळं काही छान झालं होतं अगदी डिलिव्हरीपर्यंत सेकंड डॉटरचं, सेकंड मुलाचं. आणि ज्या दिवशी ती बाळंतपणाला गेली दुसऱ्या वेळच्या, तर ते पण छान चाललं होतं, सगळं छान होतं प्रोग्रेस. परंतु अचानक तिला चक्कर आली आणि ती भोवळ आली, तिला अंधारा डोळ्यासमोर, म्हणजे काय चक्कर आली आणि ती ऑलमोस्ट बेशुद्ध झाली. आणि तोपर्यंत मूल जे आहे ते असं अर्ध्या मार्गात जाऊन थांबलं होतं आणि तिकडे थांबलं ते मूल, आणि पुन्हा वेदना येईपर्यंत अर्धा पाऊण तास निघून गेला. आणि त्याच्यामध्ये काय करावं, ऑपरेशन करावं करू नये ह्या विचारामध्ये सर्व तयारी केली, परंतु अचानक पुन्हा कळ आली आणि मूळ बाळंत झालं. त्यावेळी त्या मुलाच्या मेंदूमध्ये 40% मेंदू समाप्त झाला त्याच दिवशी. तर ती मुलगी गेली एन आय सी यूमध्ये, कारण ते इतकी भयंकर प्रसंग होता की नेक्स्ट डे तिला ना म्हणजे कंटिन्युअस फिट्स, काय म्हणतात त्याला, कन्वल्जन्स, हां म्हणजे कंटिन्युअस फिट्स सुरू झाला तिला. आणि ती अशा अवस्थेमध्ये गेली 26 डिसेंबर 2002 साली की सगळे ऑर्गन फेल आणि मुलगी आता जाणार. मग तेव्हा आम्ही त्यावेळी ते भरपूर त्यावेळी काय काय कार्डावर टाकून फोन करायला लागायचे, आता कसं आहे सगळं सगळं फोन करू शकतो. त्यावेळी ते कोणाकडे ते कार्ड आहे ते कार्ड गोळा करायचं, असं खूप कष्ट करून महाराजांना फोन केला शिकागोमध्ये. आणि महाराज मला बोलले मी आत्ता तुझ्या मुलीकरता प्रार्थना करत आहे, आत्ता सुरू करत आहे, असं पूर्ण बोलणं केलं, महाराजांना पूर्ण अवगत केलं. आणि प्लीज अपडेट मी एव्हरी डे, त्यावेळी काय व्हॉट्सअप नव्हतं, रोज मेल द्यायची जाऊन महाराजांना आज काय झालं, पूर्ण रिपोर्ट द्यायचा महाराजांना आज काय झालं, एव्हरी डे यू सेंड मी मेल. आणि या सगळं चर्चा करून मी आणि माधवान प्रभू, त्यावेळी त्या दिवशी माधवान प्रभू आमचे आहेत ना, ते ना खूप कुशल डॉक्टर आहेत मुलांचे, बालतज्ज्ञ, खूप कुशल म्हणजे खूपच कुशल आहेत ते. पण मित्राच्या मुलाची अवस्था पाहून ते पण खूप भावना विभोर झाले, ते खूप अगतिक झाले. आणि त्यांनी ती केस जी म्हणाले, हे डॉक्टर प्रभू तुम्ही हे केस सांभाळा, मी आता हे केस सांभाळू नाही शकत, माझ्या मेरे बस की बात नाही, असं म्हणून त्यांनी ती केस पण सुपूर्द केली होती की एवढी, म्हणजे ही वॉज इमोशनली इन्वॉल्वड. आणि आम्ही दोघंही अगतिक होऊन त्याने मी फोन केला होता की आता मुलगी बहुतेक जाणार. आणि हा फोन संपवला आम्ही आणि दोघंही गेलो वॉर्डमध्ये मुलीला बघायला. तेव्हा आमच्या मुलीने जांभई दिली. म्हणजे काय माहिती आहे, जेव्हा एखादी कोमामधलं बाळ असतं ना ते जांभई देतं ना, म्हणजे ते आता बरं होणार, बरं व्हायची प्रक्रिया सुरू झाली. सांगायचा उद्देश काय, त्यांनी तिकडे प्रार्थना केली, इकडे बाळाने बेशुद्ध अवस्थेत जांभई दिली आणि मुलगी परत आली. आणि 2 तारखेला तिला डिस्चार्ज केलं. 8 दिवसानंतर खूप संघर्ष केला. 8 दिवसामध्ये भरपूर घटना घडल्या. मधी आम्ही डिस्चार्ज झालो, मुलगी कॉन्शियस झाली, घरी आली वगैरे. 2 तारखेला महाराज आले, 1 डिस्चार्ज, 2 महाराज घरी आले. तेव्हा ते अमेरिकेत होते आणि काही दिवसांनी इंडियाला येणार होते. त्या मधल्या काळात ते आले परत आणि आल्यानंतर सरळ आले आमच्या घरी स्ट्रेट, मुलीला पाहण्याकरता पण आणि नामकरण करण्याकरता. आणि नामकरण करायच्या वेळी बाळ झोपलं तसं आणि त्यांनी काय केलं, माझ्या बायकोनी ना मटरची बर्फी केली होती सगळ्यांना वाटण्याकरता म्हणून. ती मटरची बर्फी देवाला नैवेद्य केली आणि अशी काढली महाराजांनी आणि त्या मुलीच्या नाकासमोर अशी फिरवली. त्या मुलीने असं केलं, नाक असं केलं. ते म्हणतात की ती विश्वरूप सारखी आहे, तिला प्रसाद खूप आवडतो. सगळ्यांना वाटला प्रसाद. आणि ते असे झुकली होती बाळ असं खाली झुकून तिच्या कानामध्ये नाव सांगितलं. आणि तिचा जन्म कसा झाला होता, भक्ती सिद्धांत सरस्वतीच्या तिरुभाव दिवशीचा जन्म झाला होता. सो आय थॉट सम नेम विल बी देर. खाली झुकले, नाव सांगितलं आणि म्हणाले, आता ती जेव्हा मोठी होईल ना तेव्हा तुम्हाला नाव सांगेल. वेन शी विल ग्रो अप शी विल टेल यू द नेम, आय विल नॉट टेल यू द नेम. मग ते सांगितलं नाव त्यांनी. सो ते म्हणाले, त्यांनी मला सांगितलं त्यावेळी की नाव विश्वरूप दास, नो मोर चिल्ड्रन आफ्टर दिस चाइल्ड. त्यांना ना माझा असा एक अनुभव आहे, वैयक्तिक अनुभव, की त्यांना सगळं ठाऊक असतं, सर्व काही ठाऊक असतं, त्यांना भूत भविष्य वर्तमान सगळं ठाऊक असतं. त्याचं कारण असं आहे की मी हिमालयात गेलो होतो, दोन वर्षामध्ये तीन चारदा गेलो मी तिकडे पुस्तक लिहायला. तिकडे असं म्हणतात की योग साधना केल्यामुळे साधकाला हळूहळू इतरांच्या मनात काय चाललं आहे हे तो वाचू शकतो, इतरांचं भविष्य काय आहे हे त्याला कळू शकतं, इतरांचं भूतकाळ काय आहे हे त्याला अवगत होऊ शकतं. अशा प्रकारच्या सिद्धी ज्या आहेत त्या सहजगत्या योग साधकाला प्राप्त होतात आणि ते प्राप्त होणं त्यांच्याकरता फार महत्त्वाचं असतं. परंतु जो भक्ती मार्गामध्ये असतो त्यालाही नामसाधना करून सहजपणे या सिद्धी प्राप्त होत असतात, परंतु तो त्या सिद्धींचा कधीही गौगवा करत नसतो. मायावादी लोकांना त्याची खुमखुमी असते दाखवायची इतरांना की मला मध्ये हे आहे, माझ्यामध्ये ही गोष्ट आहे. असे महाराजांना खूप साधू भेटले हिमालयामध्ये ज्यांनी त्यांना पाहता क्षणी सांगितलं की तू कुठना कुठना कसा कसा इथे आलास, काहीही न माहिती असताना. त्याचं कारण काय होतं की त्या व्यक्तीला कळावं की मला हे सगळं माहिती आहे आणि मी सगळं हे पाहतोय तुझ्यामध्ये. परंतु भक्तांमध्ये आपल्या इस्कॉनमध्ये सुद्धा सांगतो तुम्हाला मी, असे अनेक महाराज आहेत ज्यांना सर्व काही कळतं, तुमचं भूत भविष्य वर्तमान, पण ते कधीही दाखवत नाही तुम्हाला की आमच्याकडे हे सगळं ज्ञान आहे म्हणून, ही अनुभूती आहे. तर माझाही असा अनुभव आहे की ते मला का बोलले की विश्वरूपदास आता पुढे आणखीन मूल नको व्हायला, कारण त्यांना माहिती होतं की मला मुलगा हवा होता. त्यांना अशी वाटत, ही मस्ट बी थिंकिंग की आय विल ट्राय अगेन टू गेट अ सन. पण त्यांना माहिती होतं की ही जी मुलगी आहे हे आमच्या जीवनाचं महत्त्वपूर्ण सेवा आहे, हे त्यांना माहिती होतं पूर्णपणे. म्हणून त्यांनी आधीच मानसिक तयारी करून दिली, त्याच दिवशी बर्फी दिली आणि आज्ञा पण दिली. आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं मुलगी नॉर्मल आहे. आफ्टर 3 मंथ्स आम्ही जेव्हा MRI केलं तेव्हा आम्हाला फर्स्ट टाईम कळलं की ह्या मुलीचा मेंदू त्याच दिवशी 40% संपलेला आहे आणि ही मुलगी आयुष्यभर राहणार आहे बिछाण्यामध्येच. मग मी महाराजाकडे गेलो डिस्टर्ब होऊन की महाराज, तर महाराज काय म्हणाले माहिती आहे, सी सामान्यदृष्ट्या कसं असतं की असा प्रसंग येणं म्हणजे अतिशय मोठी दुर्घटना आहे जीवनामधली. की म्हणजे लोक काय म्हणतात, तुम्हालाच का हवं असं मूल, तुम्ही भक्ती करता एवढं करता हे करता ते करता, तुम्हाला भगवंताने असं का करावं, नॉन डिवोटीज डिवोटी सगळे तेच बोलतात. आणि आम्हाला पण दुःख आहेच ना की आम्हाला दुसरं मूल हवं होतं आणि दुसरं मूल झालंसुद्धा आणि ते पण आता असं झालं, मग आता आयुष्यभर कसं करणार, ती मुलगी तुम्हाला आई पण म्हणू शकणार नाही, म्हणजे तिला बघता पण येणार, तिला दृष्टी पण नाही आहे, दृष्टी नाही आहे, चालता येणार, बोलता येणार नाही, म्हणजे काहीच रेसिप्रोकेशन नाही, फक्त सेवा करायची आहे. ते एक मोठा दुःखद प्रसंग होतो आता आयुष्यातला. आणि त्यात आजच कळलेलं आहे की असं असं आता होणार भविष्यामध्ये म्हणून. आणि त्यावेळी गोपाल गार्डन नवीन नवीन आलं होतं आणि मी शाळेचा ट्रस्टी पण आहे. मी माझी अशी इच्छा होती की माझी ही मुलगी त्या शाळेत जाणार, पण ती त्यात पण जाऊ शकणार नाही हे पण एक आम्हाला कळलं त्याच वेळी. तर मी गुरुमहाराजकडे गेलो की महाराज सांगा काहीतरी आम्हाला. त्यावेळी जे काय ते बोलले ना, ते आयुष्यभराकरता पुरेल असं बोलले. त्यावेळी जे काय बोलले ते म्हणाले की फर्स्ट आय विल टेल इन इंग्लिश. ते म्हणाले की कृष्णा हॅज सेंट हिज स्पेशल चाइल्ड टू यू बिकॉज ही हॅज ट्रस्ट दॅट यू कॅन पेरेंट दिस चाइल्ड. सो दिस चाइल्ड इज कृष्णा स्पेशल चाइल्ड, प्लीज टेक केअर ऑफ दिस चाइल्ड अँड डू इट ॲज सर्विस टू गुरु अँड कृष्णा. त्या एका गोष्टीमुळे ना सर्व दुःख नष्ट झालं. आता कष्ट नाही असं नाही आहे, कष्ट भरपूर आहेत, त्यात संघर्ष, कष्ट, मेहनत भरपूर आहे, परंतु दुःख नावाची वस्तू जी असली असती ती त्यांनी तिकडेच कट करून टाकली. अशी शक्ती आहे आपल्या महाराजांकडे की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात वेदनामय घटनेला ते सुखद करू शकतात. कृष्णा कॉन्शियसनेस ही प्रक्रिया जी अशी आहे ना, ती अतिशय दुःखमय, वेदनामय, कष्टमय, पीडामय घटनेला आनंदमय करू शकते अशी प्रक्रिया आहे. पण ती प्रक्रिया करणं पण सोपं काम नाही आहे, दुःखद घटनेला आनंदमय घटनेमध्ये रूपांतरित करण्याचं. पण अशा सद्गुरूंच्या कृपेमुळे ते होऊ शकतं. म्हणून सगळ्यांना मला विनंती आहे की गुरु महाराजावरती अविचल श्रद्धा ठेवणं, एकनिष्ठ राहणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या अनेक कठीण कठीण गंभीर दुःखदायक प्रसंगाचं रूपांतर त्यांच्या कृपेने सुखात होऊ शकतं हे ध्यानात ठेवा तुम्ही. तर ते जे वाक्य बोलले ना की शी इज कृष्णा स्पेशल चाइल्ड, कृष्णा हॅज एंट्रस्टेड यू टू टेक केअर ऑफ हर, त्यांनी इतकी शक्ती प्राप्त झाली ना त्या गोष्टीमुळे की आता ह्या गोष्टीकरता आयुष्यभर रडत राहण्यापेक्षा एक महान कार्य आपल्याला देण्यात आलेलं आहे अशा भावनेचं रूपांतर झालं. आणि आता त्याला 16 वर्ष लोटली आहेत त्या गाष्टीला, 16 इयर्स ऑफ पास्ट. संघर्ष कमी नाही, वाढत चाललेला आहे, पण त्यामध्ये एक ना अद्भुत आनंद आहे. कसा आनंद आहे की आपल्या घरामध्ये भगवंताचा एक विशेष आत्मा भगवंताने आपल्याला दिलेला आहे. आणि त्यातमध्ये निश्चित अशी आम्हाला अनुभूती आहे गुरूंच्या कृपेमुळे की ती साधारण व्यक्ती नाही आहे जे आमच्याकडे बाळ मारलेलं आहे, ते अतिशय महान कोणीतरी साधक आहे, जो योगभ्रष्ट व्यक्ती आहे, जो गेल्या जन्मामध्ये भगवंताकडे पोहोचू शकला नाही काही कारणामुळे, तो आपलं उर्वरित छोटंसं आयुष्य काढण्याकरता म्हणून इथे आलेलं आहे आपल्याकडे. आणि त्या व्यक्तीला त्याचं साधना पूर्ण करून भगवंताकडे पाठवण्याचं जे काम आहे, देखभाल करण्याचं, ते आमच्याकडे आलेलं आहे. ही जी अनुभूती आहे ना ही त्यांनी आम्हाला दिली. आमच्याकडे काही कुवत नव्हती हे समजायची गोष्ट. मग आम्हाला सच्चिदानंद महाराज भेटले, ते म्हणाले की काही असे योगी योगी असतात ते प्रार्थना करतात भगवंताकरता की जर मी पुन्हा आलोच ना जगात ह्या, तर तुम्ही मला अपंग करा, मला आंधळं करा, मला मुख करा, मला बहिरं करा, जेणेकरून मला या जगाशी काही संबंध कुठे येता कामा नये आणि मी आपल्या आतल्या आत माझं भजन पूर्ण करून तुमच्याकडे पोहोचू शकतो, मला या जगामध्ये गुंतायची इच्छा नाही आहे. असे काही लामा असतात, काही योगी असतात, काही तिबेटी असतात, काही हिमालयाचे योगी असतात, ते भगवंताला प्रार्थना करतात, त्यांना खात्री नसते की आपण भगवंताकडे पोचू का नाही पोचू, म्हणून ते आधीच प्रार्थना करून ठेवतात की जर मी आलोच परत तर तुम्ही मला अशा ठिकाणी जन्म द्या ज्या ठिकाणी तुमचं भक्तिमय वातावरण असेल आणि मला कुठेच ऐकू बेकू येतं कामा नये, मी फक्त आतल्या आतच भक्ती करत राहावी. तर ती मुलगी कशी आहे, तिला जगाचा काही संबंध नाही, आजपर्यंत झालेला नाही संबंध तिचा, तिच्यामध्ये कुठचंच पाप प्रवेश करू शकत नाही आणि तिची अवस्था अशी आहे की ती फक्त कृष्ण भावनाच शी कॅन ॲक्सेप्ट, रेस्ट नथिंग शी कॅन ॲक्सेप्ट. रिलेशनशिप्स, वर्ल्डली कनेक्शन्स, तिला काही संबंध नाही. मी तिला चुकून तिकडे दिलंत ना कुठे लग्ना वगैरे, ती फार आरडाओरडा करते की तुम्ही तिकडून तिला काढलं पाहिजे लगेच. ओनली तीर्थक्षेत्र, पवित्र स्थान, वृंदावन धाम वगैरे किंवा कीर्तनाची जागा, सत्संगाची जागा, बस तिकडे ती शांत असते, बाकी सगळ्या ठिकाणी शी ॲजिटेटेड. तर हे सर्व का घडलं, ही गुरु महाराजांची कृपा आहे. त्यांच्याकडून त्यांच्या अद्भुत वाणीतून जी दिव्य शक्ती प्राप्त झाली ना, त्यामुळे हे पामरसुद्धा असं कार्य करू शकतात. त्यामुळे ते वाक्य खरं आहे, मूकम करोती वाचालम पंगुम लंगयते गरिम, हां, यत्कृपा तमहम वंदे श्री गुरुम दिनतारण, हे वाक्य तंतोतंत खरं आहे, ह्यात विश्वास ठेवा तुम्ही लोक. त्या एका वाक्यावर श्रद्धा असेल ना तर आपल्यासारखे पामर काही काही महान गोष्टी करू शकतात, आपल्या हातून अशा महान गोष्टी करू शकतात. त्याकरता आजचा दिवस व्यासपूजेचा आणि गुरुमहाराजांची कृपा, त्यांच्यावर श्रद्धा अपार आवश्यक आहे, तेव्हाही कार्य सगळी होऊ शकतात. त्याच्यानंतर आता शेवटचं, वेळ खूप होत आहे, हे कालांतराने शक्ती प्राप्त झाली, सेवा केली अनेक वर्ष, हां 2011 उजाडलं, म्हणजे किती वर्ष आली, जवळजवळ 8 वर्ष झाली बाळाला आमच्या, ठीक आहे. एव्हरीथिंग वॉज दॅट वे ओके, म्हणजे डिफिकल्टीज खूप होत्या परंतु ठीक चाललं होतं. आणि डॉक्टर म्हणत होते की हिला ना भविष्यामध्ये कधी फिट्स येऊ शकतील, पण त्या आल्या नव्हत्या. एव्हरीथिंग वॉज फाईन. 8 जानेवारी 2011 तिला पहिली फिट आली आणि मी, मला वाटत होतं की मी खूप स्ट्रॉंग आहे, मनाने सामर्थ्य मला खूप आहे, मी काही सहन करू शकतो वगैरे वगैरे, पण माझ्या मुलीला फिट येताना पाहून मी पूर्णपणे कोलमडलो कम्प्लिटली. आणि मी तिला असा वाकडी झालेली मुलीला घेऊन धावत हॉस्पिटलला गेलो. आणि 11 जानेवारीला हॉस्पिटलचा ॲन्युअल डे होता, ओके, तो फर्स्ट एपिसोड 8 जानेवारीला आणि 11th ॲन्युअल डे होता. आणि त्यावर्षी, प्रत्येक वर्षी मी काय करतो, माझी सेवा कशी आहे की महाराज जेव्हा बोलतात ना इंग्लिशमध्ये तेव्हा मी त्याचा अनुवाद करतो. एव्हरीवेअर माय सेवा इज देअर एव्हरीवेअर ऑल दीज इयर्स. तर मी स्टेजवरती उभा आहे, महाराज भाषण देत आहेत आणि मी अनुवाद करतो आहे, आणि तिकडे प्रेक्षकामध्ये माझ्या मुलीला फिट आली, ते मी इकडून बघतो आहे. तर ते आता काय करावं, आता मी सोडावं की धावं, काय करावं? तर माधवन प्रभू काय बोलले, डोंट वरी, आय विल टेक हर टू NICU, यू कंटिन्यू. तर त्या एकाच अनुवादामध्ये मी खूप चुका केल्या, कारण माझं अर्धं लक्ष NICU, अर्ध प्रवचनात, अर्ध NICU, अर्ध प्रवचनात, असं झालं होतं. मग ते असं झालं, त्या दिवशी महाराजांना म्हटलं की असंच झालं, काय करणार आता, भगवंताची कृपा आहे, त्यांची काय इच्छा आहे माहीत नाही, असं बोलले, महाराज निघून गेले. त्याच्यानंतर मुलीला खूप फिट आल्या, लागोपाठ येत राहिल्या, मला कळे ना काय, मी एकदम अधिकाधिक कोलमडत गेलो आणि त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालं. आणि 4 महिन्यानंतर माधवनभाऊ बोलले, विश्वरूपदास तुम्हाला सायकेट्रिस्टची गरज आहे, डॉक्टरकडून तुम्ही प्रोफेशनल सल्ला घ्या आणि ह्या ट्रीटमेंटला तुम्ही स्वीकारा. तर आपल्या भक्तांनाही गर्व असतो ना की आपण भक्त आहोत, आपण जप करतो हरे कृष्ण, आपल्याला का डिप्रेशन, आपल्या गोळ्यांची गरज काय, आपण जप करून त्याचा सामना करू. पण कधी कधी कसं असतं, शरीराला कसं होतं ना, लूज मोशन होतात ना, डायरिया होतो, आपण गोळी घेतो की नाही, शरीराचा एक भाग आहे मन, पण शरीर आजारी पडतं, मन सुद्धा आजारी पडतं. तर ज्याप्रमाणे शरीराला औषधाची गरज असते, मनाला पण गरज असते. असा वाई प्रसंग आयुष्यात येतो, यू शुड बिकम हंबल अँड गो टू आय इव्हेंट. आणि औषधं सुरू झाली डिप्रेशनची, 2 वर्ष घेतली, मी हळूहळू बरा होत होतो, पण बरा होत पण नव्हतो, कारण हे सगळं चालूच होतं, फिट्स येणं जाणं वगैरे. आणि ते जरा अति झालं खूप, माझं डिप्रेशन वगैरे खूप, माझ्या मनामध्ये असं वाटत होतं की आत्महत्या करावी किंवा काय करावं किंवा असं काय ते पळून जावं, असं काय काय भयंकर विचारत होते. ते डिप्रेशनचं लक्षण आहे सगळी. तर मग मी रेग्युलरली माधवांपाशी बोलत होतो, काय करायचं काय करायचं, हे आता मनस्थिती कशी. आणि त्यामध्ये कसं आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या अवस्थेमध्ये पूर्ण बरसाना कॅम्प, सब लेक्चर्स, वार्षिक यात्रा, सगळी प्रवचनं चालूच होती अबाधितपणे, आणि बॅकग्राऊंडलाही युद्ध चालू होतं, संघर्ष मनाशी. मग शेवटी ठरलं की आता मी महाराजांना भेटतो आणि सांगतो त्यांना काय चाललं आहे ते. आणि ठरलं महाराजांना, महाराज बोलले की हो, 4 वाजता तू मंदिरात ये. 6 डिसेंबरची गोष्ट आहे, 6 डिसेंबर 2016 15 गोष्ट असणार बहुतेक, 14 or 15 एनिवेज. नंतर महाराज बोलले की मला ना खूप टाईट शेड्यूल आहे, आय कांट मीट यू, सो आय विल गिव्ह सम अदर टाईम टू यू. म्हटलं ठीक आहे, काय करणार आता मी. नंतर मला परत फोन आला महाराजांचा की मी ना मंदिरातून चाललो वाड्याला, ऑन द वे तुझ्याकडे येऊ शकतो का तुला भेटायला? म्हटलं या महाराज, काय नाही, ठीक आहे. तर मी तिथे जाण्याचे महाराज माझ्या घरी आले 4 वाजता, म्हणजे कोणा सांगायचं नाही, मी तुझ्याकडे फक्त येतो आहे बिकॉज ऑफ इमर्जन्सी. मग ते घरी आले आणि मला ना, मी ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे त्यांचं भाषण. त्यांच्या 40 मिनिट्सच्या संवादामध्ये ते मला आज्ञा दिली, यू हॅव नो राईट टू बिकम डिप्रेस्ड. आता मी सगळ्या ग्रस्तांना सांगतो, मला मी सगळं हे तुम्ही ध्यान देऊन ऐका, ते फोनची घंटी बंद करा. सगळ्या ग्रस्तांना कसं हे आवश्यक आहे ऐकणं, तुम्हाला कळेल नंतर. मी म्हटल्यानंतर ते म्हणाले की आई वडील यांची जी भावना असते ना मनामध्ये, त्याचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या मुलावरती होत असतो. तुम्ही त्या गोष्टी बोला किंवा नका बोलू मुलांसमोर, पण तुमची चेतना काय आहे, आज तुमची चेतना काय आहे, ते मूल झोपलेलं आहे, पण तुमच्या चेतनेचा डायरेक्ट परिणाम तुमच्या मुलावरती होत असतो. तुमच्या मुलाला दूध पाजता तेव्हा तुमच्या मनात काय चेतना आहे, तुमची भावना काय आहे आज आत्ता, ती मुलाला डायरेक्टली पोचत असते. तुमची उद्विग्नता, तुमचा राग, तुमचा प्रेम, तुमची भगवंताची भक्ती, नामरुची, तुमचे जे काय असेल ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय आहे ते ॲज इट इज पोचत असतं. त्याचप्रमाणे जर आई बाबा काही कोणी जर डिप्रेशनमध्ये असेल, मानसिक आजारात असेल, रागात असेल किंवा द्वेषात असेल, त्याचाही परिणाम मुलावरती प्रत्यक्षपणे होत असतो. ते मूल घरात असू दे किंवा नसू दे, तुमच्या छत्रछायेखाली ते मूल असेल, तुमच्या मुलाच्या चेतनेवरती पूर्ण परिणाम हा होत असतो. त्यामुळे यू हॅव नो राईट टू बिकम डिप्रेस्ड, कारण तुझ्यावरती तुझी बायको आणि तुझं मूल हे दोन्ही अवलंबून आहे. तू जर खचलास तर ते पण खचतील. आणि तुझी सेवा इम्पॉर्टंट काय आहे, त्या मुलीला पॉझिटिव्ह चेतना देऊन भगवंताकडे जायला मदत करणं हे तुझं कर्तव्य आहे. पण तू इतके दिवस डिप्रेशनमध्ये राहून त्या मुलीला पण तीच चेतना देत आहेस, त्यामुळे तू सेवेच्या ऐवजी दुःसेवा करत आहेस. म्हणजे इन्स्टेड ऑफ सर्व्हिस यू आर डुईंग डिस सर्व्हिस. पुन्हा पुन्हा बोलले, यू हॅव नो राईट टू बिकम डिप्रेस्ड, यू हॅव ओनली राईट टू सर्व द चाइल्ड. आणि अहो आश्चर्यम, त्या दिवशी गोळ्या ज्या बंद झाल्या त्या आजपर्यंत बंद आहेत. सायकॅट्रिस्ट पण फेल झाले, त्यांनाही माहीत नाही, कारण ते पण माझे खूप चांगले मित्र होते. ते प्रेमाने माझी चौकशी करायचे, आपुलकीने माझी आढावा घ्यायचे की कसं काय तुमचं चाललं आहे, हाऊ टू हेल्प यू वगैरे, खूप प्रेमाने यायचे. आणि वॉज सरप्राईज लाईक एनिथिंग, इतक्या जादू हो गया, सारी दवाई बंद एक दिन मे. आणि सांगू तुम्हाला, त्यांची कृपा अशी आहे की आजपर्यंत पुन्हा कधी तसा अटॅक नाही आला परत. त्यामुळे भक्त लोकांना डिप्रेशन येतं, परंतु गुरुकृपेमुळे ते नष्ट होऊ शकतं, हे ध्यानात ठेवा. आपले गुरु किती मोठे सायकॅट्रिस्ट आहेत, तेव्हा आय अंडरस्टूड दॅट डे व्हॉट ही कॅन डू, व्हॉट सायकोथेरपी ही कॅन गिव्ह. हां, इवन द सायकोथेरपिस्ट इन द वर्ल्ड क्वालिफाईड कॅनॉट गिव्ह, कारण ते आध्यात्मिक गुरु आहेत. हां, त्यांना बरोबर माहिती आहे कुठची चावी फिरवायची कधी ते. त्याच्यानंतर माझ्या मुलीला पण ठाऊक असेल ना की कसं आहे ना, की एखादा असा मूल असेल ना, तुम्हाला 50 सल्ले मिळतात लोकांकडनं की तुम्ही ह्याला दाखवा, राजस्थानला जा, त्याला दाखवा, त्या बाबांना भेटा, ते पाणी देतात फुंकर मारून आणि यांना भेटा. काय भेटायला काय हरकत आहे, जाऊन तर भेटून तर या, असं म्हणजे खूप सासूकडून, सासऱ्यांकडून, अमुककडून, तमुककडून, मित्रांकडून खूप अशा प्रेशरदायक सूचना येत असतात. ते खाळ कठीण असतं. आय एम अ डॉक्टर, मला माहिती आहे काय करायचं ते, मला पूर्ण कल्पना आहे, तरी पण मला ते सल्ले येत असतात कायमचे, अजूनही येतात. तर त्यामध्ये आम्हाला ते पूर्ण विचारपूर्वक, महाराज इतके आपले विचार इतके म्हणजे महाराज पर्सनलच आहेत ना, ते म्हणाले की विश्वरूप दास, यू शूड मेक अ कमिटी फॉर वर्षबानवी, यू शूड मेक अ कमिटी फॉर वर्षबानवी. माधवानंद प्रभू, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू आणि द्वारकाधीश प्रभू, गिरिराज प्रभू अँड युअर सेल्फ शूड कलेक्टिवली टेक डिसिजन्स अबाउट वर्षबानवी, असेच बोलले होते. तर कमिटी अजून आहे, वी मीट समटाईम्स. तर ते म्हणाले की त्यांच्याशी चर्चा करा. मग त्या काय ठरलं चर्चेमध्ये, की मुलीच्या मेंदूला ॲक्टिवेट करण्याकरता होमिओपॅथी चांगलं आहे आणि हा डॉक्टर चांगला आहे, सगळ्यात चांगला. ते पण त्याने निवडला आणि त्याकडे जायला सुरुवात केली. त्याने त्या मुलीला पाहिलं, ह्या मुलीला आम्ही निश्चितपणे ठीक करू आणि आमच्याकरता पण चॅलेंज आहे हा, आणि अशा मुलीला आम्ही बरं केलेलं आहे, मी काय काळजी करू नका, शी विल बी फाईन. आय विल गिव, मी त्या मुलीला अशी औषधं देईन, जसा मेंदू जो नाही आहे त्याच्याऐवजी दुसरा मेंदू जो अवेलेबल आहे तो ॲक्टिवेट करू त्याला आपण, आणि हा जो मेंदू आहे तो मेंदू नसलेल्या मेंदूचं कार्य पण करू शकतो जर तो नीटपणे विकास त्याचा केला तर. ठीक आहे, आम्ही सुरू केलं औषधं. तर मुलगी जास्त अलर्ट व्हायला लागली, छान झालं, म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटचा परिणाम दिसायला लागला. पण झालं असं की ती मुलगी खूप लागली रडायला त्याच्यामुळे, कारण त्याचं असं आहे की जो मेंदू गेला आहे आणि जो मेंदू आहे आणि हा मेंदू वाढतो आहे, तो तिथे होतं घर्षण आणि त्या मुलीला पुन्हा पुन्हा फिट्स यायला लागला. डॉक्टर काय म्हणतो, हां फिट्स आहे, तू उसका फिटका दवा देणार, लेकिन हे दवा चालू रखणं. पण मला कळत होतं की त्याच्या औषधामुळे फिट्स वाढत आहेत आणि मुलीचं एकदम सैरभर होतं सगळं. आणि ते इतकं वाढलं ना, इतकं वाढलं की पुन्हा महाराजांना भेटायला गेलो. महाराज त्यावेळी महाराज इतके बिझी होते की त्यांना त्याच दिवशी अमेरिकेला जायचं होतं आणि ही साईड की यू वेट, मी वाट बघत होतो, पण शक्यता फारच कमी होती. आणि तरी पण त्यांनी मला शेवटी सामान पॅक करून मला बोलवलं भेटायला आणि 45 मिनिट्समध्ये असा काय सल्ला दिला ना, तो फारच बोधक सल्ला आहे. ते म्हणाले की तुझ्या मुलीला वेदना असेल तर ती कृष्ण भावना स्वीकार करू शकणार नाही. तुम्ही तुला तुमचा सेवा काय आहे की त्या मुलीला तुम्ही कृष्ण भावना द्यायची आहे. येन किन प्रकारे गिव हर कृष्ण कॉन्शियसनेस, बरोबर आहे. आणि जेव्हा ती मुलगी फिट्सच्या किंवा आणि कुठच्या वेदनेमध्ये आहे तेव्हा कुठचाही जीव कृष्ण भावना स्वीकार करू शकत नाही. म्हणून वेदना शमन करणं हे कृष्ण भावना देण्याच्या आधीचं कार्य आहे. हॉस्पिटलमध्ये पहिले आपण वेदना शमन करतो, पेशंट ओके झाला मग त्याला आपण कृष्ण भावना द्यायला सुरुवात करतो. तो यू इमिजिएटली स्टॉप दिस होमिओपॅथी, जस्ट पुट हर टू स्लीप अँड वेन शी स्लीप्स पुट हरे कृष्ण महामंत्र नेक्स्ट टू हर ऑल द टाइम वेन शी स्लीपिंग. इवन वेन शी स्लीपिंग शी विल ॲक्सेप्ट कृष्ण कॉन्शियसनेस. हे सगळे ज्या आदेश आहेत ना, हे सगळ्या ग्रस्तांना लागू आहेत, फक्त मला लागू नाही आहेत. तुमचं मूल झोपलं असेल ना, त्याजवळ तुम्ही मंद आवाजात कीर्तन लावून ठेवा, प्रवचन लावून ठेवा, सगळं त्याचा सार जे आहे तुमचं बाळ ग्रहण करू शकतं. अशा प्रकारे एका मोठ्या संघर्षातून त्यांनी आम्हाला मुक्त केलं. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही ते औषधं चालू केले नाही आहेत. आवर प्रिन्सिपल इज तिला शांत ठेवा, वेदना शून्य अवस्थेत ठेवा, वेदनारहित अवस्थेत ठेवा आणि बाहेरून पूर्णपणे कृष्ण कॉन्शियसनेस असोसिएशन ॲटमॉस्फिअर द्या. आता याच्यामध्ये गमतीची गोष्ट कशी आहे, आम्ही डॉक्टर आहोत बाय द वे, आमची टीम पण सगळे डॉक्टर आहे, आमचं एक मोठं हॉस्पिटल आहे. हां, पण तरी पण ही केस अशी आहे ना की आम्ही सगळेच गोंधळतो कधी कधी. असे प्रसंग या मुलीमुळे निर्माण झाले आहेत की डॉक्टरांची मती पण भ्रष्ट होते, काय करावंच कळत नाही. अशा वेळी हे महान डॉक्टर राधानाथ महाराज आमच्यामध्ये येऊन सल्ला देतात आणि त्याचा पूर्णपणे लाभ आम्हाला दिसून येतो. हे कोणाला कळणार सांगितल्याशिवाय? हु विल अंडरस्टँड दिस एक्सपर्टीज ऑफ गुरु महाराज? हां, तशा प्रकारे गुरु महाराजांनी अनेक ठिकाणी अशी महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत आयुष्यामध्ये. त्यांना किती सखोल आणि सूक्ष्म ज्ञान आहे गोष्टींचं, आयुष्याच्या म्हणजे लाईफ सायन्स ना, सायन्स ऑफ लाईफ या विषयामधलं त्यांना किती सूक्ष्म ज्ञान आहे याची प्रचिती आहे या प्रसंगातून. आता शेवटचं स्वीट मेमरी आय विल गिव्ह, ते म्हणजे खूप गोष्टी येतात, ते आता वेळ नाही आपल्याकडे. परंतु 21 जानेवारीला 2016 साली महाराजांनी ठरवलं की आपण तरुण मुलांना दीक्षा द्यायची. कारण काय असं ना, दीक्षेकरता आता काय सांगू तुम्हाला, इतकी मोठी रांग आहे की सुरू कुठून करायचं हेच कळत नाही महाराजांना सध्या. तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की इतकी मोठी संख्या आहे की सुरू कुठून केले की त्यांना वाटतं की आमच्याकडून सुरू का नाही केलं, तिकडून सुरू का केलं असा प्रश्न येऊ शकतो. मग त्यांनी काय केलं की आपण आता जवळजवळ 80 मुलं होती 12 ते 16 वर्षातले मधली भक्तांची मुलं 16 माळा करणारी. सो ही डिसाइडेड की आय विल टेक इनिशिएशन फॉर ऑल यंग गर्ल्स अँड यंग बॉईज 21 जानेवारी 2016. त्या दिवशी सकाळी माझं प्रवचन होतं मंदिरामध्ये. 10th कॅन्टोमध्ये सत्यभामा आणि कृष्ण यांच्या संबंधावरती काहीतरी लेक्चर होतं, तर ते मी खूप अभ्यास करून लेक्चर दिलं होतं. आणि नेमके महाराज त्यावेळी त्यांच्या रूममध्ये होते. आणि तुम्हाला माहीत नसेल, आय विल टेल सम पीपल गिव्ह लेक्चर इन टेम्पल यू शूड नो की महाराज त्यांच्या रूममध्ये बसून ते लेक्चर पूर्ण ऐकतात. आपली एक अशी कसोटी असते त्यावेळी, आपल्याला माहिती असतं की मागे महाराज बसलेले आहेत, ते योगासनं करतायत आणि आपलं लेक्चर ऐकतायत. तर मी ते लेक्चर पूर्ण दिलं अतिशय तयारी करून आणि म्हटलं की आता इतकी ऐतिहासिक घटना होते या मंदिरामध्ये, लहान मुलांची दीक्षा होते आपल्या सगळ्या मुलांच्या दुसऱ्या पिढींची, किती आनंदाची गोष्ट आहे. म्हटलं आपण सुट्टी घेऊया आज, आपण हॉस्पिटल नको जाऊया, आपण इथे थांबूया, आमचा दीक्षा पूर्ण बघूया आणि आनंद करून जाऊया. तर मला असं जाणवलं की तिथे कोणच नव्हतं, आय वॉज अ ओनली वन. आणि बाकी सगळी मुलं होती आणि आईबाबा सगळे बिझी होते त्यांचे, एखाद कोण आई वगैरे असेल. तर मग ते म्हणाले की महाराजांना तुम्ही माळा घाला, महाराज ज्या दीक्षेला येतील ना तर यू गार्लंड हिम. आय सेड ओके गुड. म्हणून महाराजांना घेऊन घालण्याकरता गेलो, त्यांना माळा घातली, त्यांनी माझे दोन्ही हात असेच पकडले. असे म्हणजे आता मी माळा अशी घातली ना, असं म्हणजे असे आहेत ना, ते ही हेल्ड माय हँड हेअर ओनली आणि एकदम टाइटली होल्ड माझ्या जवळ असं ओढलं मला. त्यांनी ते म्हणाले व्हॉट अ फॅन्टॅस्टिक क्लास यू गेव टुडे, व्हॉट सत्यभामा, व्हेअर डिड यू रीड सत्यभामा स्टोरी फ्रॉम, तुम्ही कुठे वाचलं सगळं ते एवढं सगळं? कारण त्यात नाही कसं, आय टेल यू व्हॉट आय स्पोक इन दॅट. त्यामध्ये असं एक वर्णन आहे, अतिशय उत्कृष्ट वर्णन आहे, ते म्हणजे असं आहे की सत्यभामा ही 17 जीची मुलगी होती, बरोबर आहे. आणि तिच्या घरामध्ये पूर्वी असं कल्चर होतं की मुलीला कोणीच पाहू शकत नव्हतं, तरुण मुलीला, अविवाहित मुलींना. त्यांना जर काय पाहायचं असेल ना तर जाळीदार असं बनवायचं, नक्षीकाम बनवायचं, त्याच्या फटीतून ते सगळं बघायचं जग बाहेरचं. तर ही मुलगी सत्यभामा आपल्या घरातल्या जाळीदार रचनेतून कृष्णाला पाहायची आणि अतिशय प्रेमातिरेख होऊन रडायची. सत्यभामा, अविवाहित सत्यभामा. आणि तिचं जे काजळ ना काजळ लावलेलं श्रृंगाराचं, ते त्यातून गळायचं. आणि असं म्हटलेलं आहे गोपाल चंपूमध्ये की तिचं काजळयुक्त पाणी जे खाली पडायचं ना, मग ते पाणी सुकायचं आणि काजळ तिथे राहायचं. अशा प्रकारे अनेक वर्षाने अश्रू वाहिल्यामुळे तिकडे काजळाचा एक पर्वत निर्माण झाला होता छोटासा. कॅन यू इमॅजिन दिस? तुम्ही ती किती रडली असेल त्याच्याकडे बघून, त्याच्या प्रेमामुळे कृष्णाकडे बघून. तर हे वर्णन मी त्यात केलं होतं. तर ते म्हणाले, तू कुठे वाचलं असते? आय थोड महाराज, आय रेड इन गोपाल चंपू, यू कॅन ऑल्सो रीड. तर ज्या पद्धतीने मला त्यांनी मिठी मारल्या दिवशी, सगळ्यांसमोर त्या माळा हातात धरून, माझ्याकडे खूप वृद्ध प्रसंग होता. म्हणजे कसं वाटलं माहिती आहे की सगळा अभ्यास धन्य झाला आज. व्हॉट एव्हर स्टडी मेहनत इज डन टू प्रिपेअर लेक्चर्स अँड गिव इज फुलफिल्ड टुडे. ऑल द भागवत द लेक्चर एफर्ट इज फुलफिल्ड. तसे महाराज फार भावूक आहेत आपले. आणि हिज होलीनेस राधा गोविंद महाराजांचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल, की राधानाथ महाराज, परमपूज्य राधानाथ महाराज म्हणे, एक मूर्तिमंत हृदय आहेत. हृदय, देर आर नो हँड्स अँड लेग्स, एव्हरीथिंग इज हार्ट ओनली. म्हणजे याचा काय, याचा अर्थ काय होतो? हातसुद्धा हृदयाचंच काम करतात, पाय पण हृदयाचंच काम करतात. अंगानी असं सकलेंद्रिय वृत्ती मानती, सकलेंद्रिय वृत्ती जी आहे ना ती फक्त यांची हृदयच आहे. हृदय तेच हात आणि डोळे आणि पाय म्हणून काम करत असतं, असं त्यांचं परमपूज्य राधा गोविंद महाराजांचं म्हणणं आहे. तसे मूर्तिमान हृदय असलेले गुरुदेव आपल्याला लाभलेले आहेत. हां, सगळ्यांनी म्हणजे आपण असं दुःख करत बसलं नाही पाहिजे की आम्हाला भेटत नाहीत, आम्हाला बघत दृष्टीभेट पण आमची होत नाही, अनेक महिने ते इथं येतच येत पण नाही, पूर्वी येत होते. ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. आज ते इतक्या इंटिमेटली कोणाला भेटू शकत नाही. त्यांचं उद्देश जे आहेत ना, ते फार मोठ्या प्रकारचे उद्देश आहेत. आणि त्यांना त्यांच्या मोठ्या मोठ्या उद्देशांमध्ये आपल्या सहकार्याने सहकार्य करणे हे आपलं कर्तव्य आहे. मला काय मिळेल हे न बघता त्यांच्या मोठ्या मोठ्या उद्देशामध्ये मी त्यांना काय सहभाग करू शकतो हे आपला विचार केला पाहिजे. एकदा ना एक ब्रिटिश बाई आहे, ॲस्पायरिंग डिसायपल ऑफ राधानाथ महाराज. आता विदेशी बायका खूप ॲग्रेसिव्ह असतात, भारतीय बायका खूप चांगल्या आणि सुशालीन असतात. ते असं पब्लिकमध्ये कोणाशी असं एकदम बोलू शकत नाहीत, तशा त्या बायका बोलतात. तर ही बाई अशी आली कुठेतरी सभेमध्ये आणि अतिशय म्हणजे सगळ्यांसमोर अशी, महाराज कोणासं उभे होते असे वगैरे, यु नो हाव ना महाराज इज सराउंडेड बाय पीपल, तसे महाराज उभे होते. अशी आली म्हणाली, महाराज व्हॉट इज दिस, आय एम युअर ॲस्पायरिंग डिसायपल, यू डोंट मीट अस, यू डोंट गिव्ह टाईम टू अस, सी दिस महाराज ही गिव्ह टाईम, सी दिस महाराज ही गिव्ह टाईम, तुम्ही असं कसं करता, तुमची मी होणारी शिष्य आहे, मला तुम्ही वेळ देत नाही, माझ्याशी बोलत नाही, ते महाराज बघा कसे वेळ देतात, हे महाराज वेळ देतात. महाराजांनी शांतपणे सर्व भाषण ऐकून घेतलं, तो शांत झाली. तेव्हा महाराज काय बोलले, सर्वांनी ध्यान देऊ नये का? ओके, तिथे आपलं जे काय बोलायचं बोलून झालं, शांत झाले. महाराज म्हणाले, माझ्या जीवनामध्ये माझे गुरुबंधू प्राधान्यक्रमामध्ये सगळ्यात प्रथम आहेत. इन माय लाईफ माय गॉड ब्रदर्स आर माय फर्स्ट प्रायॉरिटी. मला कळलं याचा अर्थ काय, ते माझ्या संबंधामध्ये जे काय माझ्या प्राधान्यक्रम माझ्या आयुष्यामध्ये आहे त्याचं सगळ्यात मोठं प्राधान्य माझ्या गुरुबंधूंना आहे, त्यांना माझा पहिला वेळ देणार मी. सेकंड प्रायॉरिटी इज माय गॉड ब्रदर्स डिसायपल्स, खास करून ज्यांचे गुरु महाराज या जगातून गेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल भक्तितीर्थ महाराज किंवा तमालकृष्ण महाराज किंवा श्रीधर महाराज, हे जे माझे गुरुबंधू मला अतिप्रिय होते ह्या जगातून गेले, त्यांचे जे अनाथ झालेले शिष्य आहेत ही माझी दुसरी प्रायॉरिटी आहे. आणि त्याच्यानंतर माझी प्रायॉरिटी माझे शिष्य आहेत. तुला जर हे पटत असेल तर माझ्याकडून दीक्षा घे, नाहीतर दुसरा कोणीतरी बघ. शी वॉज लाईक क्लीन बोल्ड, स्टंड कम्प्लिटली. हा जर प्राधान्यक्रम तुला पसंत असेल माझ्यातला, तरच तू माझ्याकडे दीक्षा घे. आणि मला असं वाटतं की गुरूंच्या मनोवृत्तीकरता मनोवृत्तीला आपली मनोवृत्ती जोडणे हे शिष्याचं आद्य कर्तव्य आहे. टू मेक युअर हार्ट वन विथ द हार्ट ऑफ गुरु इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी ऑफ अ डिसायपल. गुरूंच्या मनावरती आपली इच्छा लादणे आणि आपल्याला त्यांच्याकडून काय घेता येईल ते घेणे ही प्रवृत्ती बरोबर नाही. गुरूंना आपण काय केल्यावरती आनंद मिळू शकतो, मी काय केलं की गुरूंना आनंद मिळेल, ते करणं आणि त्यांची जे काही चेतना आणि उद्देश जीवनातले आहे, त्यांची जी काय सेवा आहे, त्यात जर मी सहकार्य करू शकलो तर ते करणं हे आद्य कर्तव्य. इन शॉर्ट, गुरूंच्या इच्छेशी आपली इच्छा एकरूप करणे हे शिष्याचं परमोच्च यश आहे आयुष्यातलं. मग तुम्ही मोठे प्रसिद्ध भक्त असाल किंवा फार मोठे प्रवचनकार असाल किंवा कमांडर असाल किंवा प्रेसिडेंट असाल किंवा GBC असाल, तुम्ही कोणीही असाल होऊ शकता ना पुढच्या. एव्हरीबडी कॅन बिकम GBC टुमॉरो, असं काय हे नाही की फक्त काहीच लोक बनू शकतात. तुम्ही कुठच्याही अधिकारी बनू शकता. त्या पदाधिकाऱ्या पदाशी आणि त्या पदांच्या अनुकूल येणाऱ्या अधिकाराशी आध्यात्मिक उन्नतीचा काहीही संबंध नाही हे पण ध्यानात ठेवा. तुमच्या पदाप्रमाणे तुमची उन्नती मोजली जात नाही. तुमची उन्नती जी आहे आध्यात्मिक ती मोजली जाते फक्त तुम्ही किती गुरूंच्या इच्छेशी एकरूप आहात ह्यावरून तुमची आध्यात्मिक उन्नती मोजली जाते. आणि मला असं वाटतं की महाराज इज गिविंग क्लिअर मेसेज टू ऑल ऑफ अस की माझ्या इच्छेशी तुम्ही अनुरूप होणार असाल, एकरूप होणार असाल, तरच तुम्ही माझे शिष्य व्हायच्या लायकीचे आहात. आणि आपल्याला सगळ्यांना खूप इच्छा आहे त्यांच्याकडून दीक्षा घ्यायची, त्यांचे शिष्य बनायची, शिष्य बनून तसंच राहायची त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या शिष्यरूपामध्ये. असं नाही आमचं कारण समजलेलं आहे. लोक काय म्हणतात, क्या प्रभूजी आपका दीक्षा तो हो गया ना अभी, आप तो हमको उपदेश कर सकते हैं. नाही, आमच्यासमोर तेच चॅलेंज आहे. आज दीक्षा घेऊन 35 वर्षानंतर चॅलेंज तेच आहे की किती पर्सेंटमध्ये मी गुरूंच्या इच्छेशी एकरूप आहे. हे आजचा पण चॅलेंज आमचा तोच आहे जो आधी पण होता, जो मध्ये पण होता, तो आज पण आहे, उद्या पण राहणार आहे. आणि आज वेळ मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर ठीक आहे. कारण त्यांना जे काही हवं आहे ते त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रवचनातून आज्ञारूपात कथारूपात दिलेलं आहे, ते ऐका पुन्हा पुन्हा. म्हणून मी आता पुरीवरनं आल्यानंतर त्यांचे सगळे लेक्चर पुन्हा पुन्हा घोटून घोटून ऐकतो आहे. त्यामध्ये इतक्या आज्ञा आहेत, इतके उपदेश आहेत ना की आयुष्यभर पुरतील. ते केवळ शेवटची यात्रा आणि ही यात्रा तुम्ही काढलीत ना, तुम्ही 15 दिवस आहेत त्यामध्ये, 15 ते 20 दिवस असतील आणि काहीतरी 50 तास टोटल प्रवचन आहेत ती. त्यातल्या तुम्ही जर ऐकून ऐकून ती आज्ञा उतरलात ना, तुम्हाला आयुष्य पूर्ण नाही ते आज्ञा पूर्ण करण्याकरता. एवढ्या त्यांनी आज्ञा त्या दिलेल्या आहेत आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये शुद्ध भक्त बनण्याकरता. जे काय आवश्यक आहे एव्हरीथिंग ही हॅज टोल्ड. तरीही आपल्याला असं का असावं की मला तुम्ही प्रत्यक्ष येऊन सांगा की महाराज मला येऊन सांगा की तुम्ही हे 2 माळा एक्स्ट्रा करा, मला खूप आनंद होईल की तुम्ही मला प्रत्यक्ष आज्ञा दिली. कदाचित ती आज्ञा आपल्याला मिळणार नाही याच्या पुढे कधीच, मलाही मिळणार नाही. मला महाराजांनी गेल्या ते पट्टा आहे ना, पट्टा, तो गाडीचा पट्टा, त्याच्यानंतर कुठचीही वैयक्तिक आज्ञा दिलेली नाही आजपर्यंत. बिलीव मी 1-to-1 आज्ञा पट्टा लाव याच्यानंतर कुठची दिलेली नाही आहे. आणि वेनेवर आज की महाराज यांनी इन्स्ट्रक्शन फॉर मी, नाही कंटिन्यू व्हॉट यू आर डुईंग, एवढीच आज्ञा येतात. म्हणजे काय, चांड हरे कृष्णा, फॉलो 4 Yogic प्रिन्सिपल, हां, 4 नियम पालन करा, 16 माळा जप करा, ध्यान देऊन पूर्णपणे, आणि जी काय सेवा दिलेली आहे ते करत राहा. दरवेळी नवीन आज्ञा मिळावी, नॉट पॉसिबल. जी आज्ञा दिलेली आहे ती पूर्ण करायला आयुष्य पण पूर्ण नाही. सो एवढं बोलून माझं भाषण मी संपवतो. हरे कृष्णा. परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज गुरुदेव की. आणि शेवटचं एक छोटंसं इम्पॉर्टंट असं आहे की माझे गुरु किती महान आहेत असा झंडा घेऊन फिरण्यात काही अर्थ नाही. ते गुरूंना आवडत नाही. आपल्या शिष्यांनी माझं वेगळंपण लोकांना दाखवून द्यावं आणि ते महान किती आहेत, त्यांचा मी शिष्य म्हणून मी महान आहे हे लोकांना दाखवून द्यायचं हे त्यांना आवडत नाही. म्हणून त्यांची स्ट्रिक्ट आज्ञा आहे की जोपर्यंत शिष्य लोक आणि त्यांचे भक्त लोक बसलेले आहेत तोपर्यंत त्यांचा गौरव होऊ शकतो, परंतु हा गौरव जाऊन इतरांच्या शिष्यांसमोर करायचं नाही. गुरु आपल्या गुरूंचा गौरव जो आहे ना, ते आपल्याकरता एक प्रायव्हेट गोष्ट आहे. इट्स अ प्रायव्हेट अफेअर. तर आपल्या गुरूंचा गौरव जाऊन इतरांच्या सभेत करणं हे त्यांना आवडत नाही. म्हणून त्यांनी आम्हाला आज्ञा देऊन ठेवले, इफ यू गो टू अमेरिका, इंग्लंड ऑर सम टेम्पल्स ऑफ इस्कॉन इन द वर्ल्ड, यू शूड नेवर ग्लोरीफाय मी इन द क्लासेस. आपला एक मोह असतो ना की मी त्यांचा शिष्य आहे, माहिती आहे का तुम्हाला, त्यांचा शिष्य आहे मी, जे इतके महान आहे, त्यांची इतकी लीला अशा इतक्या महान आहेत, असं आपलं एक खुमखुमी असतं आपल्या मनामध्ये. तर आपलं महाराजांचं प्रिन्सिपल काय, ते खूप नम्र आहेत, ते खूप डाऊन टू अर्थ आहेत. त्यांचा सगळ्यात भावलेला गुण जो आहे मला पहिल्यांदा भेटीमध्ये, ते म्हणजे त्यांचा नम्रपणा. ते ना असं रस्त्यात झुकून झुकून सगळ्यांना प्रणाम करायचे, आम्हाला सगळ्यांना, मायापूरमध्ये, वृंदावनमध्ये, मुंबईमध्ये सगळ्या भक्तांना ते झुकून झुकून प्रणाम करायचे जमिनीवरती प्रत्येकाला. सर काय संन्यासी आहे, हा संन्यासी इज इस, आमच्यासारख्या माणसांना प्रणाम करतात ते वाकून वाकून. त्यांचा तो स्वभाव, मूळचा स्वभाव त्यांचा, नम्रतेची मूर्ती आहेत ते. पण त्यांना त्यांचा गवगवा केलेला आवडत नाही, म्हणून त्यांचा गौरव करावा केवळ आपल्या भक्त समुदायामध्ये, शिष्य समुदायामध्ये. बाहेर ठिकाणी जाऊन हे कृपा करून करू नका, त्यांना ते आनंद देणार नाही. इट विल नॉट प्लीज हिम. त्यांना काय आनंद देईल, त्यांची आज्ञा निरपेक्ष भावनाने पूर्ण करत राहणे, हे त्यांना परम आनंद देऊ शकतं. आणि जेव्हा कधी त्यांना वाटेल की तुम्हाला येऊन काहीतरी आज्ञा द्यावी, तेव्हा ते येऊन तुम्हाला देतील, त्याची वाट पहा. जाऊन जाऊन प्रयत्न करू नका. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.